This sermon, Be Certain of God, by our beloved brother William Marion Branham, was delivered on Sunday morning, January 25, 1959, at Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, USA. हा संदेश ज्याचा इंग्रजी भाषेत शीर्षक आहे बी सर्टन ऑफ गॉड व मराठीमध्ये त्याचे भाषांतर परमेश्वराविषयी निश्चिंत असणे हा आहे. याचा प्रचार 20व्या शतकातील संदेष्टा व आमचे प्रिय भाऊ विल्यम मॅरियन ब्रॅनम यांनी 25 जानेवारी 1959 साली ब्रॅनम टॅबरनॅकल जेफरसनविले इंडियाना संयुक्त राज्य अमेरिकेत प्रचार केला होता.
And it reads like this, and Elijah the Tishbite, who was an inhabitant of Gilead, said unto Ahab, As the Lord God of Israel liveth, before whom I stand, there shall not be dew nor rain these 3 years, but according to my word.
आणि येथे एक राजे 17:1-16 मध्ये असे लिहिले आहे, एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीवितची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.
And the word of the Lord came unto him saying, Get thee hence, and turn thee eastward, and hide thyself by the brook Cedrith, Cherith I meant to say, that is before Jordan. And it shall be that thou shalt drink of the brook, and I have commanded the ravens to feed thee.
परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहोळा नजीक लपून राहा. त्या ओहोळाचे पाणी तुला पयावयास मिळेल आणि मी कांवळ्यांस आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवितील.
So he went and did according to the word of the Lord, for he went and dwelt by the brook Cherith, that is before Jordan. And the ravens brought him bread and flesh in the morning, and bread and flesh in the evening, and he drank of the brook.
परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहोळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहोळाचे पाणी तो पी.
And it came to pass after a while that the brook dried up, because there had been no rain in the land. And the word of the Lord came unto him, saying, Rise, and get thee to Zarephath, which belongeth to Zidon, and dwell there. Behold, I have commanded a widow woman there to sustain thee.
काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्य वृष्टी झाली नाही. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनांतील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे.
So he rose and went to Zarephath. And when he came to the gate of the city, behold, the widow woman was there gathering of sticks. And he called to her, and said, Fetch me, I pray thee, a little water in a vessel, that I may drink.
त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये.
And as she was going to fetch it, he called to her and said, Bring me, I pray thee, a morsel of bread in thine hand. And she said, As the Lord thy God liveth, I have not a cake, but a handful of meal in a barrel, and a little oil in a cruse. And behold, I am gathering two sticks, that I may go in and dress it for me and for my son, that we may eat it and die.
ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीवितांची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मटक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू.
And Elijah said unto her, Fear not, go and do as thou hast said, but make me thereof a little cake first, and bring it to me, and after make for thee and thy son.
एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज.
For thus saith the Lord God of Israel, the barrel of meal shall not waste, neither shall the cruse of oil fail, until the day that the Lord sendeth rain upon the earth.
इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.
And she went in and did according to the saying of Elisha. And she and he and her house did eat many days. And the barrel of meal wasted not, neither did the cruse of oil fail, according to the word of the Lord which was spoken by Elijah.
तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही.
For this morning's talk, just before going overseas, I have chosen a text of this. Be certain of God.
आजच्या सकाळचे संभाषण, परदेशात जाण्यापूर्वी देवाविषयी निश्चिंत असणे या शीर्षकाची मी निवड केली आहे.
And now, Lord, bless thy word as it goes forth. And may the Holy Spirit capture our minds and our thoughts and prepare us for it. His visitation as we have asked him to come.
आणि आता प्रभू तुझे वचन आशीर्वादित कर, जसे ते पुढे जात आहे व पवित्र आत्म्याद्वारे आमची मने व विचार ताब्यात घे आणि त्याच्या भेटीसाठी आम्हाला तयार कर, आम्ही त्याला आमच्या मध्ये बोलावितो.
For we do not come to the house of the Lord to be seen or to see, but to learn of thee, and to know of thy nature, and thy way, and thy causes, that we might be able to face the problems of life with a real assurance, being certain of God. Grant it, Lord, in Jesus' name we ask it. Amen.
कारण आम्ही प्रभूच्या घरी पाहण्यात यावे किंवा कोणाला पाहावे यासाठी येत नाहीत, परंतु तुझ्यापासून शिकण्यासाठी येतो आणि तुझा स्वभाव आणि तुझे मार्ग व तुझी कारण जाणण्यास येतो, यासाठी की आम्ही या जीवनांतील समस्येला खात्रीपूर्ण रीतीने तोंड देऊ शकू व देवाविषयी खात्रीपूर्ण राहू. हे प्रभू, हे घडू दे. हे येशूच्या नावाने आम्ही मागतो. आमेन.
It must have been a dreadful morning. It was so hot and dusty. And people was in the streets starving, and the earth was so hot it was ready to burn. All this was the reflection of their sins and their moral decay.
ती सकाळ फार भयंकर अशी भासत होती. फार गर्मी व धुळीने भरलेले लोक रस्त्यावर भुकेने व्याकुळ आणि पृथ्वी जणू फार उष्ण व जळण्यासाठी तयार होती. हे सर्व पापांचे परिणाम व नैतिकतेची घसरण आहे.
You see, Ahab was reigning in Israel at the time, or over Israel. And he was the wickedest of all the kings of Israel. There had been no king as wicked as Ahab. For he being taught and knowed better, he failed not to continue to displease God in everything that he did.
तुम्ही पहा, अहाब त्यावेळी इस्रायलावर इस्रायलामध्ये राज्य करीत होता. तो इस्रायलाच्या सर्व राजाहून दुष्ट राजा होता. अहाबा एवढा दुष्ट राजा कोणी होऊन गेला नाही, कारण त्याला शिकविण्यात आले व त्याला चांगले ओळखण्यात आले. त्याने जे केले त्या सर्वात देवाला असंतुष्ट करण्यासाठी तो अपयशी झाला नाही.
Although he had a great military system, and the people had become very prosperous under his reign, but yet you cannot displease God and expect to get by very long.
तरी सुद्धा त्याच्याकडे मोठ्या सैन्यांची पद्धत होती आणि लोक त्याच्या राजवटीत फार समृद्ध झाले. तरी तुम्ही देवाला असंतुष्ट करून फार काळ हे चालत राहण्याची अपेक्षा करू शकत नाही.
And then in his wedding, instead of marrying among his own people, he went over and married a sinner, an idolater, worship of idols. He married Jezebel. And she was not a believer.
आणि नंतर त्याच्या विवाहासाठी स्वजनापैकी न घेता तो पुढे जाऊन पापी व्यक्तीबरोबर विवाहबद्ध झाला, जी मूर्तीपूजक मूर्तींची भक्ती करणारी. त्याने इजबेल बरोबर लग्न केले आणि ती काही विश्वासी नव्हती.
And no believer should ever marry an unbeliever under no circumstances. Should always marry believers.
आणि कोणीही विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांबरोबर कोणत्याही परिस्थितीत लग्न करू नये. विश्वासणाऱ्यांशीच विवाहबद्ध व्हावे.
But Ahab had done this evil thing. No doubt but what Jezebel was a beautiful woman. And he had fell for what she looked like instead of what she was. That so many people make that same mistake to this day.
परंतु अहाबाने हे वाईट ते केले होते. यात काही संशय नाही की इजबेल ही एक सुंदर स्त्री होती व तो तिच्या सौंदर्यासाठी भुलला होता. ती वास्तविक कोण होती ते त्याने पाहिले नाही. हेच पुष्कळ लोक आजपर्यंत अशाच चुका करत आले आहेत.
And she had brought idolatry in the nation, among the people. And the people, the priests, their ministers, had fell victim to this great popular demand.
आणि तिने मूर्तीपूजा त्या देशात आणली लोकांमध्ये, आणि याजक सेवकजन सर्व मूर्तीपूजेचे भक्ष बनले. या मोठ्या प्रसिद्ध मागणीला बळी पडले.
And it's the very picture of our country today. We have fallen under the popular demand. No doubt that the priests thought it would be all right as long as their government okayed it. But I don't care what the government okays. Amen. It's got to be what God okays.
आणि आज हे चित्र आमच्या देशाचेही आहे. आम्ही अशा प्रकारे या प्रसिद्ध मागणीसाठी बळी पडतो. यात काही शंका नाही. याचकांना वाटले असणार ठीक आहे, जिथपर्यंत सरकार ही त्याला योग्य ठरवित होती, परंतु मी त्याची चिंता करीत नाही की सरकार कशाला योग्य ठरविते. ज्याला देव योग्य ठरवितो तोच योग्य आहे.
And the people thought that it would be all right if they anticipated in some of their worldly things, and one might ask me to retrace what I have just said, that it was a very likely picture of today.
आणि लोकांनी विचार केला की ठीक आहे, जगातल्या काही गोष्टींमध्ये पूर्व अनुमान करण्यास काही हरकत नाही. आणि कोणी मला विचारेल की जे तुम्ही आता बोललात आज हेच चित्र आहे व ते आम्ही तपासून पहावे.
We may not think that we are idol worshippers, but we are. And the government endorses it. People today are idol worshippers because they worship idols. Some of them worship movie stars for idols. Some worship money for idols. And some worship television stars as idols. But all that you put before God is an idol. Let it be whatever it may be.
आम्ही हा विचारही करीत नाही की आम्ही मूर्तीपूजक आहोत, परंतु वास्तविक मूर्तीपूजक आहोत. आणि सरकारचा त्याला पाठिंबाही आहे. लोक आज मूर्तीपूजक आहेत कारण ते मूर्तीपूजा करतात. त्यांतले काही जण सिनेमा सितारे यांना पूजतात, काही जण पैशांची पूजा करतात त्याला पूज्य मानतात, काही दूरदर्शनचे कलाकारांना पूजतात पूज्य समजतात. परंतु देवापेक्षा ज्याला अधिक स्थान दिले जाते ती मूर्ती होते. ते काहीही का असेना.
Even the Satan, our great adversary, is such a smart one until he even put sometimes the church before God.
सैतानाला सुद्धा, जो आमचा मोठा शत्रू आहे, तो फार धूर्त आहे. तो असेही करीतो की मंडळीला सुद्धा देवाची मूर्ती बनवून सादर करीत असतो.
You might have a great church. It may be a great building. Or it may be a great denomination. And again, it may be a great congregation. But let nothing come before God in your heart. Anything before God is an idol.
कदाचित तुमच्याकडे मोठी मंडळी असेल, त्याची इमारत फार मोठी असेल, किंवा फार मोठा संप्रदाय असेल, आणि पुन्हा फार मोठी मंडळीची संख्या, आमच्या हृदयात यांतील काहीच देवापेक्षा पहिले येत नाही. देवापेक्षा जे काही पहिले स्थान घेते ती मूर्ती बनते.
And these people knew that they wasn't spiritual like they used to be under the reigns of other kings. And they thought just because they was a religious nation that everything would be all right. And that's the way we have come to that place also.
आणि दुसऱ्या राजांच्या राजवटीमध्ये जशी आध्यात्मिकता होती तशी नाहीये असे हे लोक जाणतात. आणि त्यांनी विचार केला ते एक धार्मिक राष्ट्र असल्यामुळे सगळं काही योग्य होईल. आणि अशाच प्रकारे आम्हीही त्याच स्थितीत पोहोचलो आहोत.
Some months ago, I was talking to a very fine friend of mine. And he said, Brother Branham, I believe that you pinned this United States down too close.
काही महिन्यांपूर्वी मी माझ्या एका प्रिय मित्राबरोबर बोलत होतो. त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम, आपण संयुक्त राज्य अमेरिकेला त्यांच्या त्रुटीबद्दल नेहमी सांगत असता.
He said, you're always roaring out the sin and how God is going to punish this nation. I said, he's got to do it in order to be just.
तो म्हणाला, तुम्ही नेहमी त्यांच्या पापांचे वर्णन करून सांगता की परमेश्वर या देशाला शिक्षा देणार आहे. मी सांगितले की देवाला न्यायी बनून राहण्यासाठी ते केलेच पाहिजे.
He said, but Brother Branham, you forget that this nation was founded upon the scriptures. And our forefathers came here and God gave us this heritage. And we are a religious nation.
ते म्हणाले, परंतु भाऊ ब्रॅनम, तुम्ही हे विसरता की या देशाची स्थापना वचनावरच आधारित आहे आणि आमचे वाड वडील या ठिकाणी आले होते आणि परमेश्वराने हा देश आम्हास वतन दिला आहे आणि आम्ही एक धार्मिक राष्ट्र आहो.
I said, that is true. Oh, love it. And no one knows how I appreciate this nation. But look, my brother, Israel also was chosen of God. And he sent her prophets and great men. But God cannot stand sin.
मी सांगितले हे सर्व खरे आहे आणि कोणाला काय माहित आहे की मी कशा प्रकारे या देशाचे कौतुक करीतो. परंतु माझ्या भावांनो, पहा की इस्रायलही देवाचा निवडलेला देश होता आणि देवाने आपले संदेष्टे व मोठे व्यक्ती पाठविले, परंतु परमेश्वर पाप सहन करू शकत नाही.
He made Israel reap every grain they sowed. And if he made Israel reap what she sowed, he'll make us reap what we sow. He is no respecter of person.
आणि त्यांनी असे केले की इस्रायलाने जे पेरले होते ते त्यांना कापावे लागले. मग जर त्याने इस्रायलाशी असे केले की पेरलेले त्यांना कापावे लागले तर तो आम्हालाही कापण्यास लावील जे आम्ही पेरित आहोत. तो मनुष्यांची कदर करीत नाही.
And we've got to the place to think that because we're resting upon what our forefathers did, or what upon our great founders of our churches, what their great sacrifice was to God, which is all right and so much appreciated.
आणि आम्ही अशा गोष्टी विचारात घेतो कारण आम्ही आमच्या वाडवडिलांच्या कर्मावर निर्भर राहत आलोय व आमच्या सांप्रदायिक मंडळांचे पाया रचणारे ज्यांचे फार मोठे बलिदान देवासाठी होते हे सर्व योग्य आहे व कौतुकास्पद आहे.
But we cannot draw salvation from what they did.
Amen.
Salvation is an individual affair between every person and God. Not with our nation, with our church, but with ourselves before God we answer.
परंतु त्याद्वारे आम्हाला तारण मिळू शकत नाही. तारण हे व्यक्तिशः आहे. देव व प्रत्येक मनुष्य यांच्यामध्ये हे प्रकरण आहे. परमेश्वराच्या समोर आम्हाला स्वतःला उत्तर द्यावे लागेल व हे उत्तर आमच्या मंडळी व देशाच्या आधारावर द्यावे लागणार नाही.
It's come to the place in our country until in the midst of the most spiritual people that we have. You go to spiritual man and women and you find in their heart that there's something lacking.
या प्रकारच्या गोष्टी आज आमच्या देशात पसरलेल्या आहेत ज्यामध्ये सर्वात आत्मिक समजले जाणारे लोक स्त्री व पुरुष यांच्या हृदयात काहीतरी कमतरता दिसून येते.
We have been in the last few weeks. I've been going over some of these things and finding that in the man that I thought was the colonel, yet I find that they're putting emphasis upon temporal things.
Yes.
Going around and saying, God gives me the biggest so-and-so. God gives me, you're bluffing.
गेल्या काही आठवड्यामध्ये मी अशा प्रकारच्या परिस्थितीतून गुदरलो आहे व मला असाही अनुभव आला आहे. मी ज्या मनुष्यांबद्दल विचार केला होता की ते फार आत्मिक जन आहेत, परंतु मला ते असे आढळले की ते जगाच्या गोष्टींविषयी जास्त जोर देत आहेत. मी त्यांना हे सांगताना ऐकले देवाने मला मोठ्या मोठ्या गोष्टी दिल्या आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलतात हे सांगून ते खोटा आभास निर्माण करून फसवतात.
ग्रेट मटेरियल थिंग्स डोंट ऑलवेज रेस्ट इन गॉड्स विल. God makes the rain to fall on the just and the unjust.
Amen.
But what the world needs today is not a bluff of faith to try to bluff yourself into something and call it spiritual.
जगाच्या भौतिक गोष्टी ज्या दिसण्यात मोठ्या वाटतात त्या नेहमी देवाच्या इच्छेवर निर्भर नसतात. देव पापी व न्यायी दोघांवर समान पाऊस पाडतो, परंतु आज जगाला त्याची गरज आहे की विश्वासासंबंधी फसवणूक नसावी, म्हणजे स्वतःला कोणत्या भ्रमात ठेवून आध्यात्मिक समजून फसवणूक करून घेऊ नये.
Sometimes faith will do great miracles and still doesn't come from a spiritual heart. Did not our Lord say, many will come to me that day and say, have not I did this and that in your name?
काही वेळेला विश्वास फार मोठे अद्भुत कामे करतो, परंतु ते कार्य आत्मिक हृदयांतून आलेले नसतात. काय आमच्या प्रभूनेही सांगितले नाही काय, त्या दिवशी पुष्कळ जण माझ्याकडे येतील व म्हणतील तुझ्या नावाने मी हे केले ते केले, नाही काय?
And I will confess to them, depart from me, you workers of iniquity. What is iniquity? It's something that you know to do right and don't do it. I never knew you, he will say. And we're living in that day.
तेव्हा मी त्यांना सांगेन की अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापासून निघून जा. अनाचार काय आहे? घोर अन्याय हाच आहे की जे योग्य ते समजते परंतु ते करीत नाही. आम्ही त्याच दिवसामध्ये राहत आहोत.
What we need today is not a lot of material things. We have that. We don't need greater churches. We don't need greater congregations. We don't need more on radio and on television. We don't need so many more of these things.
आज आम्हाला फार भौतिक वस्तूंची गरज नाहीये. आम्हाकडे ते आहेत. आम्हाला मोठे मोठे चर्च नकोयत, आम्हाला मोठी सभाही नकोय, आम्हाला दूरदर्शन व रेडिओवर असण्याची गरज नाहीये. आम्हाला या सर्वाची फार गरज नाहीये.
But what we need today to be spiritual is a person that will humble themselves before God if they haven't got a penny and will pray till that spirit within him is satisfied with the goodness of God and a revival takes place on the inside of their heart. That changes their attitudes and atmosphere that they live in.
परंतु आज आम्हाला गरज आहे आत्मिक व्यक्ती बनण्याची, जो आपल्याला देवासमोर नम्र करील. जरी त्याच्याकडे काही पैसे नसतील, परंतु प्रार्थना करून जिथपर्यंत त्यांचा आत्मा देवाच्या गुणांनी भरून समाधान पावत नाही आणि त्यांच्या हृदयात असे संजीवन येईल ज्याद्वारे त्यांच्या वृत्तीमध्ये व वातावरणात बदल घडून येईल जेथे ते जगतात.
यू माइट नॉट हॅव अ पेअर ऑफ शूज ऑन युअर फीट. यू माइट बी ड्रेस्ड इन रॅग्स, बट समथिंग इन युअर हार्ट सेइंग द मेलोडीज ऑफ गॉड. Rather have it than all the money in the world.
जरी पायात बुटांची एक जोडी ही नसेल तरी चालेल. जरी तुम्ही चिंध्या पांघरल्या असतील, परंतु तुमच्या हृदयात मंजूर सुमधुर गीत देवासाठी गायले जात असेल. मी तर या परिस्थितीला जगाच्या सर्व पैशांपेक्षा जास्त पसंत करीन.
So you can't say that natural things is always a sign of God's blessing. David spoke that to the Lord, and he'd seen the wicked spread forth his like a great bay tree.
म्हणून तुम्ही हे नाही सांगू शकत की भौतिक गोष्टींची प्राप्ती ही देवाच्या आशीर्वादाचे चिन्ह आहे. दाविदाने प्रभूला सांगितले होते की दुष्टाला फार फोफाटात वाढताना पाहिले.
But God asked him, did you ever consider him at the end?
परंतु देवाने त्याला विचारले होते की त्यांचा अंत ध्यानात आणला आहे का?
No matter how good of clothes we wear, how much we have to eat, that isn't what goes in the presence of God. This body that we dwell in perishes regardless of how it's taken care of. But it's the soul that's in man. It's a condition of the spirit that moves into the presence of the living God.
या गोष्टींशी त्याचे काही नाते नाही की आम्ही किती चांगले कपडे नेसतो किंवा किती चांगले खातो. हे सर्व देवाच्या उपस्थितीत जाणार नाही. हे शरीर ज्यामध्ये आम्ही राहतो ते नष्ट होईल, त्याची कितीही काळजी का घेतली जाईना. परंतु मनुष्याचा प्राण जो मनुष्यांच्या आत असतो, जिवंत देवाच्या उपस्थितीत आत्म्याची अवस्था त्या स्थितीत पोहोचते.
But we take things for granted. We think that just because that we are a nation, so had Ahab and all of Israel in that day had taken things for granted that everything was all right.
परंतु काही गोष्टी आम्ही गृहित धरून चालतो. आम्ही विचार करतो की आम्ही एक मोठे राष्ट्र आहो. अशा प्रकारे अहाब व साऱ्या इस्रायली लोकांनी त्यावेळी त्याचा फायदा उठवला ज्या त्यांना योग्य वाटत होत्या.
Their priests and preachers had tried to tell them all is well, everything's just fine.
त्यांचे धर्मगुरू व प्रचारकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, सर्व काही ठीक आहे, सर्व चांगले आहे.
But they had one. He cried out against the wrong thing. Because this one knew that a holy God could not be satisfied with modern trends of an unholy religion.
परंतु त्यांच्यात एक असा होता, त्याने चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध आवाज उठविला, कारण त्याला माहित होते की पवित्र परमेश्वर या अपवित्र आधुनिक धर्माने संतुष्ट होऊ शकत नाही.
So does the God of heaven remain the same today? And all of our efforts and big things that we're trying to do, God will never be pleased outside of an entire sanctified life before him.
तो स्वर्गीय परमेश्वर आजही तसाच आहे. आमच्या सर्व श्रमात व मोठ्या गोष्टीत जे आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याद्वारे देव कधीच प्रसन्न होणार नाही. तो तर पूर्णपणे पवित्र केलेल्या जीवनाशिवाय संतुष्ट नाही.
We might build schools and shrines and tabernacles. We might have organizations. We might do great things. But yet God won't be satisfied until the human soul becomes a sanctified on the altar of God, consecrated for the works of God. And you don't find that no more.
आम्ही मोठमोठ्या शाळा, मंदिरे, प्रार्थना गृह हे बनवू शकतो, मोठ्या मोठ्या संस्था स्थापन करू शकतो आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बनवू शकतो, परंतु देव त्याद्वारे समाधान पावत नाही जिथपर्यंत मनुष्याचा प्राण देवाच्या वेदीवर पूर्ण रूपाने देवाच्या कामासाठी प्रतिष्ठापित केला जात नाही. आणि आज आपण असे होत असताना काहीच पाहत नाही.
You find our prayer meetings are so weak. Just about a minute of prayer, jump into bed. We find out that happens about once or twice a day. When all of us are guilty.
आम्ही पाहतो की आमच्या प्रार्थना सभा किती कमजोर आहेत. मिनिटाची प्रार्थना करून लगेच बिछाण्यावर पडतो. आम्ही हे दिवसांतून एक किंवा दोन वेळा अनुभवत असतो. त्यासाठी आम्ही सर्व अपराधी आहोत.
Our nation morally is decaying. We've got Billy Grimms and Oral Robertses everywhere.
आमच्या देशात नैतिकतेचे पतन होत आहे. आमच्या येथे सर्वत्र बिली ग्रॅहम व ओरल रॉबर्ट्स आहेत.
But until there comes a thirsting in the heart of America to bring it back to a living God again, to a living experience, to an undying faith in a living God. We're only beating our brains, as it would say, out.
परंतु जिथपर्यंत अमेरिकेच्या हृदयात जिवंत देवाची तहान येत नाही व आम्हाला जिवंत अनुभव जर होणार नाही तर जिवंत देवावरील आमचा अनुभव जीवनी ठरणार नाही. जिवंत देवावरील न मावळणारा विश्वास, अन्यथा आम्ही फक्त आमची बुद्धी खाजवत राहू जसे सांगितले आहे.
We might walk with our chest out, with our collars turned in the back, and walk down the street and desire to be called Dr. or Reverend.
आम्ही अशी अपेक्षा करतो की आम्ही आमची छाती पुढे काढून व कॉलर उभी करून रस्त्यावर चालू व लोक आम्हाला धर्म पंडित व दैवी ज्ञानांचा पंडित असे संबोधतील.
We might pastor the greatest churches there is in the land. And we might be as pious as we can be that no man can put a finger on our lives.
आम्ही भले ही जगाच्या सर्वात मोठ्या मंडळीचे पाळक बनले जाऊ आणि जरी असे पवित्र व्यक्ती बनू की कोणी आमच्यावर एक बोट देखील उगारणार नाही.
But until that soul that's on the inside of us is on fire for God, until something in there that's yearning after Him, like the heart panteth for the water brook, my soul thirst after Thee, O God. Until we get to that type of an experience.
परंतु जितपर्यंत आमच्या आतील आत्मा परमेश्वराकरिता उत्तेजनासाठी जर भरत नाही व आत देवासाठी तळमळ निर्माण करीत नाही तर सर्व काही थोतांड आहे. जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा माझा जीव हे देवा तुझ्यासाठी तहानलेला झाला आहे. जिथपर्यंत आम्हाला हे अनुभव जीवनात नसतील तर सगळं काही व्यर्थ आहे.
Therefore, communism and so forth will gain the grounds as they are doing, and all the journeying that we can do will never stop it. It's predicted to come, but God is calling to His church.
म्हणूनच साम्यवाद हा मूळ पकडत पुढे चालला आहे आणि सर्व नामधारी संप्रदाय एकत्रित येऊनही त्याला थांबवू शकणार नाही कारण त्या संबंधी भविष्यवाणी केली गेली आहे. परंतु देव आपल्या मंडळीला बोलावत आहे.
How that this little woman must have been of the caliber of Elijah, because usually your action shows what you are. And again, she had been chosen to entertain God's prophet. Remember, she was a Gentile, not a Jew.
कसे त्या एका स्त्रीकडे एलियासारखी समजण्याची कुवत व मानसिक स्तर होता कारण तुमची कृतीच दाखवून देते की तुम्ही कोण आहात आणि पुन्हा तिला देवाच्या संदेशांची काळजी घेण्यासाठी नेमले होते. स्मरण ठेवा ती एक परराष्ट्रीय होती, यहुदी नव्हती.
And the land was burning up. And no doubt that this little woman being of that caliber, being of the believer type, for we see that God would not have called to her if she hadn't been a worthy one to entertain God's prophet. For He would have never sent His prophet to a house that was unworthy.
आणि धरती तापली होती यात काही संशय नाही की त्या स्त्रीमध्ये कुवत होती. ती विश्वसनीय होती कारण आम्ही पाहतो की देवासमोर जर ती योग्य नसती तर आपल्या संदेशाची काळजी घेण्यासाठी तिची कधी निवड केलीच नसती. परमेश्वराने आपल्या संदेशाला तिच्या घरी कधीच पाठविली नसती जर ती अपात्र असती तर.
It was not his choosing, it was God's choosing. It wasn't her bidding him, it was God bidding him.
ही निवड त्या स्त्रीची स्वतःची नव्हती तर देवाची निवड होती. हे तिच्या इच्छेनुसार नव्हते तर देवाच्या मर्जीप्रमाणे होते.
He'd been placed by a brook. The ravens were feeding him. But it was God's command for something to take place, and God surely went to a believer of the same nature of Elijah.
एलिया तर त्या झऱ्याजवळ राहत होता व कावळे त्याला भाकर आणून देत असत. परंतु ही परमेश्वराची आज्ञा होती काहीतरी घडून आणण्यासाठी. परमेश्वराने एक अशा विश्वासी व्यक्तीला निवडले होते ज्यांचा स्वभाव एलिया बरोबर जुळला जाईल.
She was a widow woman. And we all know what she, a widow woman, would have went through with. Her husband dead and a young boy to raise.
ती विधवा स्त्री होती आणि आम्हाला असे दिसते की एक विधवा स्त्री जिचा पती नाहीये व एका पुत्राला मोठे करण्यासाठी किती कष्ट करावे लागले असतील.
And in the lands there they depended on their crops. They didn't have projects as we have today and defense plants. They depended on their crops.
आणि त्या देशात ते लोक आपल्या शेतीवर अवलंबून होते. त्यांच्याकडे आमच्यासारखे आजच्याप्रमाणे प्रकल्पाच्या योजना नव्हत्या व जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी दुसरा काही मार्गही नव्हता. त्यामुळे ते पिकांवर निर्भर होते.
And because the iniquity of the people and their moral decaying had brought a drought on the land, here they was all starving and dying.
आणि लोकांच्या अन्यायामुळे व नैतिक पतनामुळे त्या ठिकाणावर दुष्काळ आला. येथे ते सर्वच भुकेने व्याकुळ होऊन मरणोमुख होत होते.
And then we find that no doubt she'd prayed night after night, all night, as she begins to see that meal barrel going down, down, down.
आणि तेव्हा आम्हाला दिसते की त्यात काही संशय नाही की त्या विधवा स्त्रीने आपल्याकडील पीठ कमी कमी होत चाललेले पाहिले व त्यासाठी तिने अनेक रात्री प्रार्थना केल्या होत्या.
And it must got to a place that there was not even another cup full of meal in the barrel. All she had was just a little handful.
But त्यावेळी अशी अवस्था आली होती की त्या पात्रात मुठभरच पीठ शिल्लक राहिले होते. तिच्याकडे फक्त एक मुठभर पीठ होते.
Death was coming right into the gate at her door. For there was no way of getting any more. The whole nation was starving.
मृत्यू तिच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन ठेपला होता. कारण कुठूनही भोजन मिळणे शक्य नव्हते. कारण पूर्ण देश उपास मारीने मरत होता.
And the oil was just a good spoonful left in the little container. Just that much oil and that much meal laid between her and death. She must have got real sincere about her prayers.
आणि तिच्या कुपीमध्ये फक्त एक चमचभर तेल शिल्लक होते. तिच्यात व मृत्यूमध्ये फक्त ते थोडे तेल व पीठ शिल्लक राहिले होते. ती या परिस्थितीत आपल्या प्रार्थनेत अधिक प्रामाणिक होत गेली.
You let that strike your home. It'll be a little more sincere than we are this morning. When we know that death lays at the door.
ही गोष्ट जर आज आम्ही आपल्या स्वतःच लावून घेतली तर आमच्या प्रार्थनेत अधिक प्रामाणिक होऊ जेव्हा आम्ही हे ओळखू की मृत्यू आपल्या दरवाजाजवळ आहे.
And I believe maybe we'd think perhaps this, that she'd prayed all night long for one more day settled it.
आणि मी विश्वास करीतो की तिने गेल्या रात्री सर्व प्रार्थना केली असणार कारण एक अजून दिवस भरला होता.
She could look at the pale lips of her little boy of about 3 or 4 years old and she could see her own bones dwindling away as the flesh was going from them. And it must have been a terrible thing as this mother seeing these things going.
ती आपल्या 3-4 वर्षाच्या मुलाच्या पांढरे झालेल्या ओठांकडे पाहत असणार आणि ती आपल्या स्वतःच्या हाडांना स्पष्ट पाहत होती ज्यामुळे शरीरावरचे मांस कमी कमी होत गेले व एका आईच्या दृष्टीसमोरच हे सर्व घडताना पाहणे ही अत्यंत वाईट परिस्थिती होती.
And yet with her hands before God praying day and night. Now we're down to one handful of meal and a spoonful of oil.
तरीही ती परमेश्वराजवळ आपले हात जोडून रात्र व दिवस प्रार्थना करीत होती आणि तिच्याकडे फक्त एक मुठभर पीठ व चमचभर तेलच राहिले आहे.
You know, it's a strange thing. May God let this soak into every one of you if you never hear me preach again. Let this be a message. It's strange, most strange, that sometimes that God does things that way.
तुम्ही हे जाणता की ही अजब गोष्ट आहे. देव करो आणि आमच्या हृदयाच्या आत ते उतरू देवो की आम्ही ते आत साठवून ठेवू. कदाचित मी पुन्हा कधी प्रचार करताना सापडलो नाही तर हा तुमच्यासाठी एक संदेश बनो. हे फार अद्भुत, फारच अद्भुत आहे. देव काही वेळेला अशा पद्धतीने करीत असतो.
यु नो व्हेन वी हॅव कन्फेस्ड आवर सिन्स and that every requirement that God requires, we believed on God, there's a circumstances has to be met, and it's according to His will.
तुम्हाला माहित आहे की जेव्हा आम्ही आपल्या सर्व पापांचा अंगीकार करतो व पश्चाताप करून पापे पदरी घेतो व त्यावर विश्वास करतो, एक परिस्थिती जी त्याच्या इच्छेनुसार येते त्यातून आम्हाला जावे लागते.
Confessed our sins, and we've made all the wrongs that we have did right, done everything that we know how to do, every requirement that God has made or asked, we have met that requirement, and yet He lays silent. He just won't answer us.
आणि कधी असेही होते की आम्ही आमच्या पापांचा अंगीकार केलेला असतो व आज्ञापालनाला सुरुवात करीत असतो व आपल्या चुकांची सुधारणा करीत असतो व आमच्या समजुतीप्रमाणे आम्ही ते सर्व करीत असतो. परमेश्वराची जी प्रत्येक मागणी ती पूर्ण झालेली असते, तरीही तो कधी कधी मुकार राहतो व प्रार्थनेचे काहीच उत्तर देत नाही.
People this morning who's come to that place. I've been there many times myself.
मला खात्री आहे की आज सकाळी मी अशाच लोकांशी बोलत आहे जे त्या परिस्थितीत आले आहेत आणि अशा प्रकारच्या स्थितीतून मीही गेलो आहे.
When I went back and traced my life and turned over every stone, and I find that I did something wrong, I don't confess it and say, Lord God, I'll make it right and go do so.
आणि जेव्हा मी माझ्या भूतकाळांतील जीवन मागे वळून पाहिले व शोधले की कुठे माझे चुकले आहे, तेव्हा त्या चुकांचा शोध करून ते मानून मी प्रभूला सांगत असे की मी यामध्ये सुधारणा करीन व जाऊन मी तसेच करीत असे.
Then come back again and say, now Lord, Thou art God, you answer me. Surely I met every request that you required me to do, and every requirement I have met it, and still He won't move. Seems to sit silent. That's when you've got to be sure that He is God.
आणि पुन्हा येऊन म्हणे की तू जो महान परमेश्वर आहेस, माझ्या प्रार्थनेचे मला उत्तर दे. मी सर्व तुझ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत ज्या मी कराव्या असे तू ठरविले, आणि प्रत्येक तुझ्या मागणीप्रमाणे मी केले आहे, आणि तरीही तो काही हालचाल करीत नाही, तो शांतच राहतो. तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे सांगाव्यास हवे की तो देव आहे.
Don't be discouraged. The only thing is that in your heart to be certain of God. My text, be certain first before you do anything. Be certain in your heart that it's God.
निराश होऊ नका अशा परिस्थितीत, कारण हे केवळ यासाठी आहे की आम्ही या स्थितीत ही हृदयात देवाबद्दल निश्चिंत असावी. माझा विषय हाच आहे की काहीही करण्याअगोदर हृदयात याविषयी खात्रीशीर होणे की देव आहे.
And when you've met everything that He said, then you're sure that He's God. That's when faith goes to work right there.
आणि जेव्हा आम्ही त्याच्या सांगण्याप्रमाणे वचनांप्रमाणे त्याची मागणी पूर्ण करतो तेव्हा आम्हाला पूर्ण निश्चित असणे गरजेचे आहे की देव आहे. तेव्हा विश्वास आपले काम करण्यास सुरुवात करतो. अशा वेळेला विश्वास सबळ होतो कारण त्याला माहीत आहे की तो आहे.
And you met every requirement. You believe that he is. And faith holds steady. Oh, blessed be his name.
आणि तुम्ही त्याच्या प्रत्येक आज्ञा वचनानुसार पूर्ण करता व विश्वास करता की तो आहे तेव्हा तुमचा विश्वास स्थिर होतो. हो, त्याचे नाव धन्यवादित असो.
Faith won't move, for it's sure that God is. And a rewarder of those that diligently seek him.
विश्वास तेव्हा हादरू शकत नाही कारण ही गोष्ट खरी आहे की परमेश्वर त्यांना प्रतिफळ देतोच जे झटून त्याचा शोध करतात.
May this go way down deep and never move from you, Branham Tabernacle. If you've met God's requirements and in your heart you believe that he is, God's only testing your faith. For he loves to do that.
हे ब्रॅनम टॅबरनॅकल, ही गोष्ट तुमच्या हृदयात खोल रुतून जाओ की ते कधी तुमच्यातून न निघून जाओ. जर तुम्ही देवाच्या गरजेप्रमाणे सर्व काही केले आहे आणि आपल्या हृदयात विश्वास करीत आहात की तो आहे व त्यावरही तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही तर समजा की तो तुमच्या विश्वासाला पारखत आहे कारण त्याला तसे करणे आवडते.
You confess your sins and you met every requirement that God requires and still he lays silent. Remember, faith says that he is.
तुम्ही तुमच्या पापांची कबुली देता व देवाची आज्ञा पूर्ण करता परंतु तरीही परमेश्वर मुका राहतो व उत्तर देत नाही तेव्हा ही आठवण ठेवा की तेव्हा तुमचा विश्वास स्थिर ठेवायचा आहे व मनायची आहे परमेश्वर आहे.
Then faith holds on to it, not knowing what it's all about, but it knows that he is and it's certain that he is.
यानंतर आपला विश्वास पूर्ण रीतीने स्थिर राहू लागतो हे न समजता की उत्तर का मिळत नाहीये किंवा काय समस्या असेल परंतु तो आहे याविषयी मी निश्चिंत आहे.
Then remember, if he is, his words has to be true. And if he required you to meet these circumstances, and you did, he's obligated to take care of his word.
मग आठवण ठेवा जर तो आहे तर त्याची वचने तो सत्य प्रकट करील आणि जर अशा परिस्थितीत जर तो आम्हाला टाकतो व त्यात जर आपण खरे राहिलो तर तो आपल्या वचनाशी बांधलेला राहतो ते पूर्ण करण्यासाठी.
Don't back off. You say, well, I never got healed. Oh, you poor, weak faith. Don't believe that.
अशा अवस्थेत कधीही निराश होऊन म्हणू नये की मी कधी बरा झालोच नाही. हो, दुर्बळ विश्वासाला असे कधी म्हणूही देऊ नका.
Everything's confessed, everything's out, and you've met God's requirement, faith holds right there. There's nothing will move it. He is. And you're sure.
जर सर्व अपराधांची कबुली दिली आहे व परमेश्वराच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले आहे तर विश्वास मजबूत उभा राहील. कोणतीही गोष्ट किंवा स्थिती त्याला हलवू शकणार नाही व तुम्ही सुनिश्चित व्हाल.
They that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with the wings of an eagle. They shall run and not be weary. If they walk, they shall not faint.
असे लिहिले आहे की जे परमेश्वराची प्रतीक्षा करीतात ते नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडासारखे शक्ती संपादन करतील. ते धावतील तरी थकणार नाहीत. ते चालतील तरी ते थकणार नाहीत.
Wait when you meet his requirement. That brings your faith to a showdown.
थांबा. जेव्हा तुम्ही सर्व त्याच्या आज्ञेनुसार पूर्ण केले आहे तर प्रतीक्षा करा. आपल्या विश्वासाला स्थिर असे प्रकट करायचे आहे.
If you have met God's requirements has been made, are met, and you have fully considered it, and you have done everything that God required you to do, then your faith rests right there that He is. Be certain of God.
जर तुम्ही देवाच्या म्हणण्यानुसार सर्व वचने मान्य केले आहेत व त्या सर्व गोष्टींवर पूर्ण विचार केला आहे आणि जे काही परमेश्वर मागणी करीत होता ते आम्ही केले आहे तेव्हा विश्वास तेथे स्थिर उभा राहतो व दर्शवितो की तो आहे देवाविषयी निश्चिंत असणे आहे.
You know, he loves to test us. He loves to see the reaction of your faith. Did you know that? God likes to see how you react.
तुम्ही हे समजा की तो पारख करणे पसंत करतो. तो आपल्या विश्वासाची प्रतिक्रिया पाहणे पसंत करतो. काय तुम्हाला ही गोष्ट माहित आहे? परमेश्वराला हे आवडते की तुम्ही कशी प्रतिक्रिया देता.
When you say, "Oh Lord, I believe you, thou art my Savior. I believe that you are the healer. I believe that you are the one who gives the Holy Spirit. And the things that I am requiring, you are the God who gives that."
जेव्हा तुम्ही सांगता, हे प्रभु, मी तुझ्यावर विश्वास करतो, तूच माझा उद्धार करता आहेस, मी विश्वास करीतो की तूच मला आरोग्य देणार आहेस, मी विश्वास करीतो की तूच एक मला पवित्र आत्मा देतो.
And then when you confess all your sins and promise God what you'll do if He'll let you get well, and then because it don't happen, you run off like a coward somewhere. God can't use that. There's no way for Him to use you. There's no way for Him to answer you because He only answers by faith.
आणि ज्या वस्तूंची मला गरज आहे तू जो देव तूच मला ते देतोस आणि जेव्हा तुम्ही आपले पाप व अपराधांचा स्वीकार करता व म्हणता की परमेश्वरासाठी तुम्ही काय कराल जर त्याने तुम्हाला बरे केले तर आणि जेव्हा तसे काही घडत नाही तेव्हा आम्ही एका घाबरट व्यक्तीसारखे मागे पडून जातो. परमेश्वर अशा लोकांचा उपयोग करीत नाही. त्याच्याकडे असा काही मार्ग राहत नाही की त्याने तुमचा उपयोग करावा. त्याच्याकडे दुसरा मार्ग उरत नाही की तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल कारण तो विश्वास पाहूनच उत्तर देतो.
Then all of a sudden you go away and he can't answer. But real truth faith stands there being sure that God is. He's certain that he is.
मग अचानक जेव्हा तुम्ही मागे वळता व तो उत्तर देत नाही परंतु एक खरा सत्य विश्वास ठाम उभा राहतो व खात्रीशीर असतो की देव आहे. निश्चिंत राहा कारण तो आहे.
And if God asks this thing to be done to confess your sins and so forth and you've done it, faith says that he is. It's certain that it's going to happen.
आणि जर परमेश्वर तुमच्या पापांच्या कबुलीनुसार काही करण्यासाठी सांगत असेल आणि तुम्ही तसे करिता तेव्हा तुमचा विश्वास असा दर्शवितो की देव आहे व जे काही प्रार्थनेत म्हटले आहे तसेच घडणार.
Your request has to be granted. Or I hope you don't miss that. If you're sure of God, God's sure of His word. He's only waiting to test you.
तुमची मागणी तेव्हा पूर्ण होणे गरजेचे होते. हो, मीही अशी आशा करीत आहे की या सत्याला समजण्यासाठी तुम्ही चुकणार नाही. जर तुम्ही देवाविषयी निश्चिंत राहता तर देव आपल्या वचनाबाबत खात्रीशीर राहतो. तो फक्त तुमची पारख करण्यासाठी थांबतो.
He did it many times. Let's rehearse one or two cases. Let's think of the Hebrew children. They wasn't to bow to an idol. God had confidence in them.
त्याने हे काही ठिकाणी अगोदर केलेले आहे. आपण त्यांतील एक दोन घटनांचा अभ्यास करूया. या आपण आता हिब्रू मुलांविषयी विचार करू. त्यांना कोणत्या मूर्तीला नमन करायचे नव्हते परमेश्वराला त्यांच्यावर पूर्ण भरोसा होता.
And when they heard they had to go to the fiery furnace, they said, "Our God is able to deliver us from this furnace. But if He doesn't do it, we're not bowing to any of your idols." See, they were sure and certain of God.
आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की त्या तप्त भट्टीतून त्यांना जावे लागेल, ते म्हणाले, आमचा देव समर्थ आहे या तप्त भट्टीतून सोडवायला, परंतु जर त्याने नाही सोडवले तरी आम्ही तुझ्या मूर्तीला नमन करणार नाहीत. पहा, ते निश्चिंत होते, देवाविषयी खात्रीशीर होते.
They know that he was Jehovah. They know that he answered prayer. But whether he did in their case or not, it would have to be for the good. So they just made their statement, confessed their sins, and walked into death.
त्याला हे माहित होते की तो यहोवा आहे. त्यांना माहित होते की तो प्रार्थनेचे उत्तर देतो, परंतु तो त्यांच्याविषयी ऐकेल की न ऐकेल तरी ते त्यांच्या चांगल्यासाठीच करणार. त्यांनी त्यांच्या गोष्टी बोलल्या व परमेश्वराच्या समोर पापांची कबुली देऊन मृत्यूमध्ये ते चालत गेले.
When they were going to the fiery furnace, knowing that they were certain that if God let them burn up, He'd raise them up again in the resurrection.
जेव्हा ते त्या जळत्या भट्टीकडे जात होते, तेव्हा ते या गोष्टीविषयी निश्चिंत होते की परमेश्वर त्यांना त्यात भस्मही होऊ देईल, तरी तो त्यांना पुनरुत्थानाच्या दिवशी पुन्हा उठवील.
They were certain of God because they know that God would work everything for their good. And when we are certain of God, we know that God works everything for our good.
ते परमेश्वराच्या बाबतीत पूर्ण निश्चिंत होते, कारण त्यांना हे माहित होते की परमेश्वर जे काही कार्य करील ते त्यांच्या हिताचेच असेल. आणि जेव्हा आम्ही देवाविषयी निश्चिंत होतो, तेव्हा तो सर्व कार्ये आमच्या हिताचेच करीतो.
So they made one statement. They were certain. And they walked right into the fiery furnace, and God let them walk there, sat looking at them. You want to see their reaction.
म्हणून त्यांनी आपले म्हणणे निश्चयपूर्वक सांगितले, कारण ते देवाविषयी निश्चिंत होते. आणि ते सरळ त्या भट्टीमध्ये चालत गेले, आणि परमेश्वराने त्यांना त्यामध्ये जाऊ दिले व चुपचाप थांबून त्यांकडे बघू लागला व त्यांची प्रतिक्रिया तो पाहू लागला.
When the king said, "Did you bow when the trumpet sounded?" They said, "No, we did not bow." There's your faith. Hold it tight.
जेव्हा राजाने त्यांना सांगितले, जेव्हा शिंग वाजले तेव्हा तुम्ही नमन केले काय, ते म्हणाले, नाही, आम्ही त्याला नमन केले नाही. येथे तुमचा विश्वास आहे जो अशा वेळेमध्येही स्थिर राहतो असे.
Well, then if you did not bow, you know my decree. Yes, we know your decree.
मग तुम्ही नमन केले नाही, तुम्हाला माहित आहे ना माझा हुकुम? होय, आम्हाला तुझे फरमान माहित आहे.
My decree is that the furnace will be hot 7 times hotter than it ever was, and I'll throw you in there. Do you now want to bow? No, we will not bow. There's your faith.
माझी आज्ञा अशी आहे की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा व तुम्हाला त्यामध्ये मी फेकून देईन. आता तुम्ही नमन करता काय? नाही, आम्ही दंडवत घालणार नाही. हा होता त्यांचा विश्वास.
God says, "Well, I'll see what they'll do about it. I'll see what reaction their faith has."
देव पाहू इच्छित होता की मी पाहीन की ते त्याबद्दल काय करतात. मी पाहीन त्यांची विश्वासाबद्दल काय प्रतिक्रिया आहे.
So he said, "Bind their hands and bind their feet and start them to the furnace." And they walked up that furnace with the fire in their faces. God still standing looking at it. But they were certain that he was God.
तेव्हा राजाने हुकुम दिला, यांचे हात पाय बांधा व त्यांना भट्टीजवळ घेऊन चला. व त्यांना भट्टीपर्यंत घेऊन गेले व त्यांच्यासमोर अग्नीची भट्टी तप्त करण्यात आली होती. देव चुपचाप उभे राहून अजूनही पाहत होता, कारण ते एकदम निश्चिंत होते, परमेश्वर आहे.
They had made their confession. They had made everything right that they knowed of. They were certain that he was God.
त्यांनी आपले अपराध अगोदरच कबूल केले होते. ते जे काही जाणत होते त्याप्रमाणे त्यांनी सर्व काही देवापुढे ठीक केले. ते देवाविषयी निश्चिंत होते.
So they walked right up that fiery furnace. Right at the last moment, there he come riding out of the heavens on a chariot of wind. Fanned the breezes off of him while he consoled them and talked to them. God, let your faith come to the spot to where it will react.
म्हणून ते त्या अग्नीच्या भट्टीमध्ये चालत गेली आणि तेव्हा शेवटल्या क्षणी परमेश्वर वायूंच्या रथावर स्वार होऊन त्यांकडे उतरून आला आणि त्यांना त्या वायूद्वारे पंख्यासारखी हवा दिली व त्यांचे सांत्वन करून धीर दिला. परमेश्वर तुमच्या विश्वासाला त्या स्थितीपर्यंत जाऊ देतो जेथे त्याबद्दल प्रतिक्रिया होऊ शकेल.
When Satan, our accuser, accused him of being a secret sinner. But Job knew that he had not sinned. He knew that he had confessed everything that he had done and put a burnt offering out there.
जुन्या करारात योब होऊन गेला ज्याच्यावर दोषारोप करणाऱ्या सैतानाने असे दोष लावले होते की त्याने काही गुप्त पातके केली आहेत. परंतु इयोब हे जाणून होता की त्याने कोणते पाप केले नाही. तो हे जाणत होता की जे काही त्याने केले होते त्याची कबुली देवाकडे त्याने दिली होती व क्षमा मागून त्याने वेदीवर होमबली अर्पण केले होते.
That was God's requirement. That's all God required was that burnt offering and a confession. And Job done those things.
हीच देवाची मागणी होती. हेच देव मागत होता की त्याने कबुली द्यावी व होमार्पण करावी आणि इयोबाने ते सर्व केले होते.
Satan said, I'll take his camels, or he's a rich man. I'll take his sheep. And finally he'd taken his children, the closest to his heart. Still Job stood pat. For he knew that God was certain he was God.
Amen.
For he had talked to him and he had met his requirements.
आणि सैतानाने म्हटले की हा धनवान व्यक्ती आहे. मी त्याचे उंट व मेंढरे घेतो. आणि सरते शेवटी त्याने इथपर्यंत केले की त्याच्या हृदयाच्या तुकड्यांची म्हणजे त्याची लेकरी सुद्धा त्याने हिरावून नेली. परंतु इयोब हे झाल्यावरही परमेश्वराच्या बाबतीत विश्वसनीय बनून राहिला. तो हे जाणत होता की परमेश्वर आहे कारण तो त्याच्याशी बोलला होता व त्याच्या आवश्यकता त्याने पूर्ण केल्या होत्या.
Search down and found out I've made every burnt offering. I said in my heart, perhaps when my sons gave a feast and my daughters attended. Perhaps maybe they did secretly sin in their hearts, so I'll offer a burnt offering from them and confess their wrong.
त्याने पुन्हा एकदा शोधून पारख केली व त्याला हे समजले की मी होम बली दिले आहेत. मी आपल्या हृदयात म्हटले कदाचित माझ्या मुलांनी व मुलींनी उत्सव केला होता तेव्हा त्यांच्या हृदयात गुप्तपणे काही पापे केली असतील म्हणून मी होम बली देईन. यासाठी की त्यांनी हृदयात काही पापी विचार केला असेल तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे मी प्रायश्चित्त करीन व त्यांसाठी कबुली देईन.
Amen.
When a man keeps what God said to do, he's certain he's God.
He has the answers.
Amen. Faith calls him on the scene every time.
हे परमेश्वरा, देव जे म्हणतो ते जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याला खात्री असते की तो आहे व त्याला त्याबद्दल उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक वेळेला विश्वास देवाला दृश्यात खेचून आणतो.
When you've done what you know is right. When you've met his requirements, when you've confessed and made right and done restitutions, lay it before God. I don't care how solid he is.
Amen.
He's still God waiting to put that faith there.
जेव्हा तुम्ही जे योग्य ते करता व देवाच्या आवश्यकतेनुसार ते कार्य करून होते व जेव्हा आपल्या पापांचे प्रायश्चित्त करून होते व सर्व काही सरळ करता व चुकांची दुरुस्ती करून देवापुढे ते ठेवता तेव्हा आम्हाला चिंता करण्याची गरज नाही की परमेश्वर असा चूप का आहे. तो तरी ही देवच आहे. तो वाट पाहतो की आमचा विश्वास दृढ व्हावा.
You've done your works, now he wants to see your faith by your works. He wants to see what you'll do.
तुम्ही तुमचे काम पूर्ण केले आहे. आता तो आपल्या विश्वासाची कृती पाहू इच्छितो की या परिस्थितीत तुम्ही काय कराल किंवा तुमची त्यासाठी काय प्रतिक्रिया आहे.
If you've been anointed and prayed for, God's waiting to see what you believe about it.
Amen.
Not run up next Sunday and run the next day and the next healer comes to the city. He's waiting to see your reaction on your faith.
जर तुमच्यासाठी अभिषेक करून प्रार्थना केली गेली असेल तर देव वाट पाहत बघतो की तुम्ही त्याबद्दल काय विश्वास दाखविता. असे तर नाही होणार ना की रविवारी एका ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी व दुसरा आरोग्य देणारा त्या शहरात आला तेथे धावता. मी तुमच्या विश्वासाची प्रतिक्रिया पाहत बसतो.
Not walk back next day and say, I feel so bad, I don't guess I got healed. You're not fit for the prayer line in the first place. You're not ready yet. You don't believe that he is God.
असे तर नाही ना होत की दुसऱ्या दिवशी मला अजून बरे वाटत नाही, मला वाटते अजून मी बरा झालेलो नाही. याचा अर्थ असा होतो की प्रथम त्या प्रार्थनेच्या रांगेत येण्यास मी अजूनही योग्य नाही, कारण त्या रांगेत येण्यास अजूनही मी लायक नाही, तयार नाही. अर्थ त्याचा असा आहे की तुम्हाला विश्वासच नाही की तो देव आहे.
I don't, you might say, Brother Branham, I disagree with you. Your own action proves what you are. By their fruits you shall know them.
तुम्ही म्हणू शकता की ब्रदर ब्रॅनम मी तुमच्याशी असहमत आहे, परंतु तुमची स्वतःची कृती दर्शविते की तुम्ही कोण आहात. तुम्ही त्याच्या फळावरून त्यांना ओळखाल असे लिहिलेले आहे.
Some man says that he is a Christian and he still drinks and smokes and gambles and tells dirty jokes and says part of the Bible is right and part's not. He might preach the gospel and deny part of the Bible. He's still a sinner. He's not right yet.
जर एक मनुष्य स्वतःला ख्रिस्ती संबोधतो व अजून दारू पितो, धूम्रपान करीतो, जुगार खेळतो व अश्लील विनोद करीतो व म्हणतो बायबलचा अर्धा भाग सत्य व अर्धा भाग असत्य आहे, कदाचित तो शुभवर्तमानाचा प्रचारक का असेना. तो बायबलचा अर्धा भाग नाकारतो तर तो अजूनही पापी आहे, तो अजूनही योग्य झालेला नाहीये.
But when you openly confess that God is the same God,
amen,
and your life applied in his hands to be, Lord, I am the clay, thou art the potter,
hallelujah,
then that's what you will. Faith will never move. It'll stand right there.
परंतु जेव्हा आम्ही खुलेपणाने ही कबुली देतो की देव हा आजही तोच परमेश्वर आहे, परंतु आमचे जीवन त्याच्या हाती पूर्णपणे असते व जेव्हा आम्ही म्हणतो की प्रभू मी माती आहे, तू कुंभार आहेस, तेव्हा जे पाहिजे ते मागू शकतो, तेव्हा विश्वास डळमळीत होत नाही तर तो स्थिर व दृढ बनत राहतो.
Circumstances will seem to fall from right and left, but that faith never moves because you're certain that he's God. And if he's God, he keeps his promise.
जरी परिस्थितीची हालचाल उजवी व डावीकडे पडताना पाहू, परंतु तो विश्वास कधी हलणारही नाही, कारण तेव्हा आम्ही निश्चिंत होतो की देव आहे आणि जर तो आहे तर तो त्याचे अभिवचन पाळतो.
He can't make a promise and break it. If he's God, he's got to keep his promise. Boy, I love that.
Hallelujah.
He's got to stay with it.
तो असे करू शकत नाही की तो अभिवचन देऊन ते पूर्ण करणार नाही. तो देव आहे, त्याला आपले वचन पाळावे लागते. हो, मला ते आवडते, कारण तो आपल्या वचनाशी बांधलेला राहतो.
Job made his offerings, he'd done everything. He knew that he was right.
यो माने यज्ञ बलि दिले होते व जे त्याने करावे ते त्याने केले होते. त्याला हे माहित होते की तो सत्य आहे.
And here come the church members by some of the churches of other denominations. Said, Job, you might as well confess that you're a sinner. For God wouldn't let you be punished like this unless you was a sinner.
आणि समजूया की त्याच्याकडे सांप्रदायिक मंडळांचे सभासद येऊन म्हणू लागले, योबा तू हे मान्य कर की तू पापी आहेस, कारण जर तू पापी नसलास तर देव अशी शिक्षा कधी करीत नाही. परंतु योबाने उत्तर दिले, मी माझी कबुली दिली आहे, मी होम बलीही दिला आहे व प्रायश्चितही केले आहे, मी पापी नाही आहे. तो हे जाणत होता की तो कुठे उभा आहे.
Then everything went on, just on and on and on, just as hard as it could go, trying to down Job and to bring Job to a place that he would deny God and deny that burnt offering.
तेव्हा त्याची परिस्थिती अधिक खराब होत गेली व जेवढी बिघडू शकते तेवढी बिघडली. सर्व प्रयत्न हे होते की योबाला खाली पाडले जाईल आणि अशा परिस्थितीत त्याला आणावे की त्याने परमेश्वराचा नकार करावा व होम बली देण्याबद्दलही नकार करावा.
द व्हेरी मिनिट यू टेक ऍक्शन अपॉन एनीथिंग दॅट यू कन्फेस, इट शोज युअर वीकनेस, युअर डाउट ऑफ गॉड.
केलेल्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही नकारात्मक प्रतिक्रिया दर्शविता तेव्हा त्याच क्षणाला तुम्ही निर्बल होता व देवावर अविश्वास दर्शविला जातो.
Ask God for anything, you walk around doubting, then you are a doubter and not a believer.
जर तुम्ही देवाकडे काही मागाल व त्याचबरोबर अविश्वासी करत राहाल तर तुम्हाला संशयी म्हटले जाईल, विश्वासी नाही.
Job, don't worry, he stood firm on that foundation.
योब हे जाणत होता की तो कुठे उभा आहे व त्याच्या विश्वासाचा पाया भक्कम होता.
No wonder Pruitt said, and he's dying, our own Christ, the solid rock, I stand all other grounds is sinking sand.
यात आश्चर्य नाही की परोनीतने मरणाच्या वेळी गीतांच्या या पंक्ती बोलल्या, ख्रिस्त जो भक्कम खडक त्यावर मी उभा आहे, इतर सर्व जागा खाली दबणारी वाळू आहे.
On that solid rock of Job's confession, even his beloved wife walked out when his health was gone. And the boils was all over him. And he scraped himself and cursed the day that he was born. Said, may the sun not even shine, may the moon stay down at night.
योब अशा खंबीर व भक्कम खडकावर उभा होता. त्याने प्रायश्चित्त केले होते, त्याच्या प्रिय पत्नीनेही त्याला सोडले होते. जेव्हा त्याचे आरोग्य फार ढासळले व संपूर्ण शरीरावर फोड आली तेव्हा त्याने आपल्या शरीराला पिघडून टाकले व जन्म दिवसाला शाप दिला व त्याने म्हटले, खरोखर सूर्य न उगवो व रात्री चंद्रही प्रकाशासाठी न येवो.
His wife said, Job, you're so miserable, why don't you curse God and die? He said, thou speakest like the foolish women. He was certain there was a God and he'd met the requirements. Oh, I feel religious.
त्याच्या पत्नीने त्याला सांगितले होते, योबा तुझी परिस्थिती किती दुःखकारक झाली आहे, तू देवाला शाप देऊन का मरून जात नाहीस. त्याने उत्तर दिले, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलत आहेस. योब खात्रीशीर होता की परमेश्वर आहे व त्याने त्याला होम बली अर्पिले आहे. हो, मी हे विचार करून मला एक आत्मिकतेची भावना येत आहे.
He knew that he had met God's requirements and that settles it. God was testing his faith. He'll test yours. He'll test mine.
त्याला हे माहित होते की त्याने देवाच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि त्यामुळे ते काम समाप्त झाले होते. देव त्याचा विश्वास पारखत होता. तो तुमचा विश्वास पारखेल. होय, माझाही विश्वास पारखेल.
But when we met his requirements, repent every one of you and be baptized in the name of Jesus Christ. Hallelujah. For the remission of your sins, and you shall receive the gift of the Holy Ghost. That's his promise.
परंतु जेव्हा आम्ही त्याच्या मागण्या पूर्ण करीतो असे लिहिले आहे की पश्चाताप करा व तुमच्या पापांचे मोचन व्हावे म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे त्याचे अभिवचन आहे.
Any among you sick, call the elders of the church, let them anoint in all the prayer with a prayer of faith, shall save the sick, and God shall raise them up. That settles it.
तुमच्यामध्ये जर कोणी दुखणाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील, म्हणजे त्याची पूर्णता होते.
Confess your faults one to another and pray one for another. You met God's requirement.
आपली पातकी एकमेकांजवळ कबूल करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, तेव्हा तुम्ही देवाच्या मागण्या पूर्ण करता.
These signs shall follow them that believe. In my name they shall cast out devils. They'll speak with new tongues. If they take up serpents or drink deadly things, it shall not harm them. If they lay their hands on the sick, they shall recover. That sells it.
विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. माझ्या नावाने ते भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील, येथेच त्याची पूर्णता होते.
बी सर्टन ऑफ गॉड, बी श्युअर दॅट इन युअर हार्ट दॅट यू बिलीव्ह दॅट दॅट्स गॉड्स वर्ड. जोब,
परमेश्वराविषयी निश्चिंत असा, तुमच्या हृदयात खात्रीशीर असा व विश्वास करा की हे देवाचे वचन आहे. योबाने हेच केले होते. त्याची पत्नी म्हणाली, का तू देवाला शाप देऊन मरून जात नाही, का तू अधिक खालावत चालला आहेस, कसे सैतान या गोष्टी करून तुम्हाला हादरू पाहतो.
Why you're no better than you was when you snorted? You're no better than you was when them preachers prayed for you. That preachers ain't right in the first place.
का तुझ्यामध्ये काही सुधारणा नाही होत आहे? तुला अभिषेक केल्यापासून अगोदर होता तसाच आहेस. त्या प्रचारकांनी प्रार्थना केल्यापासून तुझ्यामध्ये काही सुधारणा झाली नाहीये. सर्वप्रथम ते प्रचारक बरोबर नव्हते.
It doesn't matter about that preacher. It's your faith in the living God what counts.
Amen.
Not what the preacher is what God is. The preacher never made the promise, God made the promise.
त्या प्रचारकांविषयी काहीच म्हणणे नाहीये. येथे जिवंत देवावरील तुमच्या विश्वासाला मोजण्यात येते. प्रचारकाला अर्थ नाही तर देवाला अर्थ आहे. प्रचारकांनी कधी अभिवचने दिलेली नाहीत, देव अभिवचने देतो.
Not up to the preacher, it's up to God. And your faith to believe it, that is God.
Amen.
So be certain of God.
Yes.
Be certain that it's God. That's God's word, and God is in his word.
म्हणून ते प्रचारकावर नसून ते देवावर अवलंबून आहे. आणि तुमचा विश्वास जो भरोसा ठेवतो की देव आहे, म्हणून देवाविषयी निश्चिंत असा. तो देव आहे याविषयी निश्चिंत असा, हेच देवाचे वचन आहे. आणि देव आपल्या वचनांत राहतो.
Job said, thou speakest like a foolish woman. Said, the Lord gave and the Lord taken away. Blessed be the name of the Lord.
Amen.
He was certain that there was God.
योबाने आपल्या पत्नीला म्हटले, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलत आहेस. त्याने म्हटले, देवाने दिले व देवाने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. तो निश्चित होता की देव आहे.
And when he got that out of his mouth, the thunders began to roar, the lightnings began to flash. God moved on the scene. He always calls him on the scene. He sat silent for a long time.
आणि जसे त्याने हे शब्द उद्गारले, मेघ गर्जना व विजांचा लखलखाट चालू झाला व देव दृश्यात आला. त्याला अशी परिस्थिती स्वतःहून बोलावते. परमेश्वर फार वेळपर्यंत उगा राहतो.
That's what he's doing. Look at this bunch of hell-bound Americans. Church-going hypocrites. I'm not angry. But sin angers anybody that's right with God.
आज ही तो हे करत आहे. नरकाकडे जाणारे अमेरिकन लोक व मंडळीचे ढोंगी लोकांना पहा, मी रागात नाहीये. परंतु ज्यांचा देवाशी संबंध चांगला आहे त्यांना पाप क्रोधित करते. मी या देशाशी व देशांतील लोकांशीही रागात नाहीये, परंतु मी सैतानावर क्रोधित आहे ज्याने या कारणांनी लोकांना आंधळे केले आहे.
These blind pastors and preachers, let them get by with some kind of a little man-made theology. You've got to be born again and God keeps his word.
हे आंधळे पाळक व प्रचारकांनी मनुष्यांच्या द्वारे बनविलेले देवज्ञान शास्त्र घेऊन यावे. तुम्हाला वास्तविक नव्याने जन्मावे लागेल आणि देव आपले वचन पूर्ण करील.
See him as he's loving him. Better be sure that there is God. Having a form of godliness and denying the power thereof.
त्याने सेवकाईला आरंभ करण्या अगोदर देवाचे बोलावणे त्याला आहे की नाही हे पारखावे. तुम्हाला ही गोष्ट खात्रीशीरपणे माहीत असणे गरजेचे आहे की तो व्यक्ती देवापासून आहे, कारण असे लिहिले आहे की ते सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवतील परंतु सामर्थ्य नाकारणारे होतील.
This poor little woman, she knew that he was God. As that barrel went down, 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 circumstances got worse and worse all the time. But God was letting it get that way. He just loves to do that.
ती गरीब विधवा स्त्री हे जाणत होती की देव आहे. तिच्या पिठाची बरणी खाली 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 होत गेली व परिस्थिती वाईट वाईट होत गेली, परंतु देव असे होऊ देत होता कारण अशा परिस्थितीत त्यांना जाऊ देणे त्याला आवडते.
Put your faith to a test to see how you act on it. Let you be anointed and prayed for, then make you worse. But come on, Satan, put him to the test. I know he believes me. God for it.
तो हे पसंद करतो की तुमचा विश्वास पारखला जावा व पाहिले जावे की तुम्ही कशी प्रतिक्रिया दर्शविता. तो तुमच्या परिस्थितीला अधिक दयानीय करतो. जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना केली गेली आहे तेव्हा तो म्हणतो, सैताना आता ये आणि यांची पारख कर, कारण मला माहीत आहे की तो माझ्यावर विश्वास करीत आहे. हे प्रभू परमेश्वरा, तू युगानुयुग धन्यवादित असो. हो, त्याची परीक्षा घे. मला माहीत आहे की त्याने माझे वचन ग्रहण केले आहे. काय असे देव तुमच्याविषयी म्हणेल काय? त्याने असे योबाविषयी सांगितले. देव म्हणाला, तुला जे वाटते ते तू कर, परंतु त्याच्या जीवाला हात लावू नको, कारण मला माहित आहे की तो माझ्यावर प्रेम करीतो. त्याने होम बली अर्पिले, त्याने सर्व माझ्या मागण्या पूर्ण केल्या, त्याला सांगितलेले सर्व काही त्याने पूर्ण केले आहे आणि त्याने विश्वास ठेवला आहे. आता तुला वाटत असेल तर निखाऱ्याच्या राशीवर त्याला ठेव. सैतानाने त्याचे सर्वस्व हिरावून नेले होते, देवाने त्याच्या बदल्यात त्याला दुप्पट परत दिली. होय, परमेश्वर असेच करतो. तो आमच्या विश्वासाची परीक्षा करतो की काय आम्ही खरेच त्याच्यावर विश्वास करतो की तो देव आहे. यात काही संशय नाही की त्या स्त्रीने प्रार्थनेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितले की मला माहीत आहे की मी लायक नसलेली परराष्ट्रीय आहे. आठवण करा, येशूने स्वतः बायबलमध्ये तिच्याविषयी सांगितले. त्याने म्हटले, काय एलियाच्या दिवसांत पुष्कळ विधवा स्त्रिया नव्हत्या काय? परंतु त्याला एकाच विधवेच्या घरी पाठविण्यात आले जी परराष्ट्रीय होती.
Death had done entered the gate and come into the door. One more bite of peace, and she and her son died.
हो, त्याने म्हटले, माझी प्रार्थना करून झाली आहे. जेव्हा ती शेवटचा भाकरीचा तुकडा पाहून विचार करते की मृत्यू माझ्या फाटकांत व दरवाजात प्रवेश करीत आहे, फक्त एक तुकडा तिने खावे व ती व तिचा मुलगा दोघेही मरणार.
I see all night praying, the hot winds are blowing and the earth parched and the people crying and screaming in the streets.
मी त्या स्त्रीला रात्रभर प्रार्थनेत असलेली पाहत आहे, जेव्हा फार उष्ण हवा जमिनीवर सुटली होती व जमिनीला भेगा पडल्या होत्या, रस्त्यांवर लोक किंचाळत होते.
She walked around to the house, she looked at her little boy, looked at his little pajamas, they were all out, his feet sticking out.
अशा वेळी ती आपल्या पुत्रावर एक नजर टाकून बाहेर पडली. तिने आपल्या मुलाचा फाटलेला पायजमा पाहिला, ज्यांतून बारीक झालेले पाय बाहेर आले होते. ती हताश अवस्थेत आपल्या सुरकुत्या पडलेल्या आपल्या हाताकडे पाहू लागली.
She walked back and forth and she said, I know that he's God. I've made all my confession. I've done everything that he required. I'm asking for our lives, for his glory. God seen her.
परंतु तिने हेच सांगितले की परमेश्वर आहे, मी माझ्या पापांचा अंगीकार केला आहे, मी परमेश्वराच्या आवश्यकतेनुसार सर्व काही केले आहे, मी आता आमच्यासाठी जीवन मागत आहे. त्याच्या गौरवासाठी परमेश्वराने तिच्यावर दृष्टी केली. बाकी लोक सगळे बाहेर जाऊन नाचत होते, लोक आजच्या दूरदर्शन कार्यक्रमाप्रमाणे आपल्याला तयार करीत होते व जगाच्या गोष्टीत गुंतले होते, परंतु ती एकटी स्त्रीच परमेश्वराच्या सहभागीतेत होती.
Daylight broke, she said, the little fellow, he cried all night for something to eat. What I do with one little handful of meal?
दिवस उगवला होता, ती म्हणाली, हा बिचारा मुलगा संपूर्ण रात्रभर भूकेमुळे रडत राहिला आहे, मी या मुठभर पिठाने काय करू.
You know that meal was Christ. Any Bible student knows that Christ was the meal offering.
तुम्ही जाणता की ते पीठ ख्रिस्ताचे प्रतीक होते. पवित्र शास्त्राचा कोणीही विद्यार्थी हे समजतो की हे अर्पण अन्न बलीचे होते.
And that meal offering had to be ground with a special burr too. To cut every little piece of corn the same, because Jesus Christ is the same yesterday, today and forever. And every believer believes that and rest upon it.
आणि त्या अन्न बलीला विशेष प्रकारे त्याला वाटले जात होते, यासाठी की प्रत्येक धान्याचा आकार समान बनला जावा, कारण प्रभू येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखा आहे आणि प्रत्येक विश्वासी विश्वास करतो व त्यावर निर्भर राहतो.
Hallelujah, you have all your co-farmer religion you want to. For me, I believe Christ is the same yesterday, today and forever. I make my stand in the world of infidels. I still believe that he's the same yesterday, today and forever.
Hallelujah, तुमच्याकडे तो जुना थंड पडलेला औपचारिक धर्म का असेना, परंतु माझ्यासाठी हा विश्वास आहे की येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. मी धर्मनिंद काम मध्ये माझ्या विश्वासावर टिकून आहे. मी आजही तोच विश्वास करीत आहे की तो काल आज व युगानयुग सारखाच आहे.
That burr's cut every bit of it just the same, because he is the same. He's the same God that he was then, he is right now this morning. He always will be the same. That's what the meal meant.
त्या वाटल्या गेलेल्या धान्याचे तुकडे सारखे होते, कारण तो प्रभू सारखाच आहे. तो आज सकाळीही तोच प्रभू आहे जो तेव्हा होता, व तो कायमचा सारखाच राहील. अन्न बलीचा हाच अर्थ आहे.
And the oil means the spirit, as we know, according to Ezekiel 4 and so forth. That's the reason we anoint with oil, it's the spirit.
आणि तेलाचा अर्थ पवित्र आत्मा आहे, हे आम्ही एझकेल याच्या चौथ्या अध्यायाप्रमाणे आम्हाला समजते. म्हणून आम्ही याच कारणामुळे तेलाचा अभिषेक करतो, म्हणजे आत्म्याचा अभिषेक केला जातो.
What is it? As St. John 4, the Father seeketh such to worship him in spirit and in truth. Jesus was the truth.
हे काय आहे? संत योहान 4 मध्ये लिहिलेले आहे, पिता परमेश्वर आपले उपासना आत्म्याने व खरेपणाने करणाऱ्यांना शोधित आहे. येशू हाच सत्य आहे व
He was the meal offering, and the oil was the spirit, and the spirit mixed with the truth has got to bring something. Put it together, it makes a cake.
तोच अन्नबली होता आणि तेल आत्मा होता आणि आत्मा सत्याबरोबर मिश्र केल्यावर काही ना काही घडवून आणलंच. या दोघांना मिळवूया, त्याने एक जेवण बनते.
Where's your faith when God's words preached in its simplicity, though it is power? Jesus Christ is the same yesterday, and the word goes forth for the meal. You've got the oil to mix with it. Maybe just a little handful or a spoonful. Whatever it is, it's real.
हो, तुमचा विश्वास कुठे आहे? जेव्हा देवाचे वचन प्रचार केले जाते तेव्हा ते सरळ व साधेपणामध्ये असते, तरी त्याचे सामर्थ्य ही असे असते ज्यांतून येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे हे प्रकट होते. आणि वचन जेव्हा अन्न बलीच्या स्वरूपात दिसते तेव्हा त्यात आपल्याला आत्म्याचे तेल मिसळावे लागते. कदाचित तो मुठभर असू शकतो किंवा समजभर का असे ना, परंतु तो खरा असतो.
Now what's it ready for? It's ready for the cross. It's ready for self-sacrifice. That's what you have to do.
आता हे तेल घातलेले अन्न बली कशासाठी तयार केले आहे? हे वधस्तंभासाठी आहे. हे स्वतःच्या बलिदानासाठी तयार आहे. हीच ती गोष्ट आहे जी आम्हाला करणे आहे.
If the word's been preached and you've got the spirit in it mixed together, it's self-sacrifice to deny every pain, to deny every sickness, to deny everything is contrary to God's word and stand on it.
जर वचन प्रचार केलेले आहे तर देवाचा आत्मा त्यात मिसळा, तेव्हा ते आमच्यासाठी स्वतःचे बलिदान ठरेल. तेव्हा प्रत्येक वेदना, आजार व जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे ते नाकारले जाईल व वचन पकडून स्थिर उभे राहू शकू.
The doctor says this, that, and it'll make a bit of difference. You stand on it because God said so. The meal comes. You got the oil, you mix it together.
तेव्हा तुमचा डॉक्टर म्हणेल असे तसे किंवा काहीही बोलो, त्यात काही अंतर पडणार नाही. त्यावर उभे राहा, कारण परमेश्वराने असेच सांगितले आहे. जेव्हा अन्न बलीच्या स्वरूपात वचन आपल्या जवळ येते तेव्हा आमच्याकडे आत्म्याच्या स्वरूपात जे तेल आहे ते त्यामध्ये मिसळा.
Now I hear a voice. It's a little after daylight. A voice speaks and said, go out in the yard and get two sticks. Did you notice the scripture said two sticks? The cross.
आता मी एक आवाज ऐकत आहे. आता दिवस सरत चालला आहे. एक शब्द ऐकला, उठ, बाहेर अंगणात जा व दोन काठ्या घे. काय तुम्ही लक्ष दिले? वचन म्हणते दोन काठ्या म्हणजे वधस्तंभ.
She's got to be even more. But she's going to be called on to act now. Act with it, however much you got, much meal or oil as you need. But you've got to act. Self-sacrifice.
तिच्याकडे ते पीठ व तेल ही आहे, परंतु तिला त्याचा उपयोग करायला सांगितले. कृती कर. तुमच्याकडे पीठ व तेल कितीही का असे ना, आमचे काम कृती करण्याचे आहे, त्याचा वापर करणे आहे, स्वतःचे बलिदान करायचे आहे.
Two sticks. In the old times, they never found a better way to make a fire. When you take a stick and lay it across the stick, light it in the middle, you scoop both ends, the Indians burn their fire.
दोन काठ्या जुन्या काळात त्यांना आग लावण्यासाठी दोन काठ्यांशिवाय दुसरे काही नव्हते. एका काठीवर दुसरी काठी क्रुसासारखी ठेवून जर आग मध्यभागी लावली तर त्या दोन्ही काठ्या पेटू लागत. रेड इंडियन ही अशा प्रकारे आग पेटवीत असत.
I've burned them any time all night long. Just take a log and hit this way and one that way and just keep pushing into the fire as it burns.
मी ही स्वतः अशाच प्रकारे आग पेटवून पुष्कळ वेळा संपूर्ण रात्र घालविली आहे. एक ओंडका घेऊन त्याला क्रुसासारखे ठेवून जर पेटविले तर आग पेटत राहील व त्याला पुढे आगेमध्ये सरकवत ठेवावे लागते.
That stick was a cross. Two sticks, the Bible said. The boy said, go to the yard and get two sticks.
दोन काठ्यांची गरज होती व ते क्रुसाचे प्रतीक होते. तिला एक आवाज आला, अंगणात जा व दोन काठ्या आण.
The same
time up on the mountain, there's a voice thundered down to the prophet and said, go to the city I have commanded. Oh my. Both of them obeyed. Something has to happen. Both of them are obeying.
त्याच वेळेला त्या डोंगरावरून एक मोठी गर्जना त्या संदेष्टासाठी झाली व ती वाणी म्हणाली, त्या शहरात जा जेथे मी तुला आज्ञा दिली आहे. हे प्रभू, दोघांनीही देवाच्या आज्ञेचे पालन केले व त्यामुळे काहीतरी विशेष घडणार होते. दोघांनीही आज्ञा पाळली.
If the preacher preaches the word and the man that receives it believes it and acts upon it, something's got to happen.
जर प्रचारकाचे प्रचार केलेले शब्द जर कोणी स्वीकारील व त्यावर विश्वास करील व कृती करील तर काहीतरी खास असे घडतेच.
If you're a sinner, you'll have to be saved. If you're sick, you'll have to be healed because God promised it. If we are certain of God, as certain as he's God, he has to keep his word. Certain.
जर तुम्ही पापी असाल तर तुमचे तारण होईल. जर आजारी असाल तर निरोगी होणारच, कारण देवाने त्याचे अभिवचन दिलेले आहे. जर आम्ही त्याच्याविषयी निश्चिंत असलो तर, जेव्हा आम्ही देवाविषयी पूर्णतः निश्चिंत असतो तेव्हा तो परमेश्वर आहे जो निश्चित स्वरूपात आपले वचन आमच्यासाठी पूर्ण करतोच.
Here he comes walking. He doesn't know where he's going. It don't make any difference.
Amen.
He's just obeying.
नंतर त्याला आज्ञा झाली की तू त्या शहरात जा. मी एका विधवेला आज्ञा दिली आहे. एक दृष्टांत त्या संदेष्टाला दिसला. तो उठून निघाला. आपल्या वाटेने तो कुठे चालला आहे हे त्याला माहीत नव्हते. यात काहीच फरक पडत नाही, कारण तो देवाची आज्ञा पाळीत होता.
She don't know where the sticks will be laying, but there's two sticks in the yard somewhere. She starts off.
तेथे त्या स्त्रीला माहित नव्हते की काटक्या कुठे मिळतील, परंतु त्या अंगणामध्ये कुठेतरी त्या काटक्या होत्या.
She goes out in the yard. She looks at, oh, how hot. The screams from the city. The night prowlers coming in, stramming along, drinking their wine, and so forth.
ती स्त्री तेथे बाहेर अंगणात जाण्यास निघाली. तिने आजूबाजूस बघितले व म्हटले, ओ फार गर्मी आहे. रस्त्यावरून आरोळी येत होती. जे रात्रभर भटकणारे दारुडे लोक किंचाळत येत जात होते. कशा प्रकारे त्यांनी रात्री दारू प्याले होते.
She looks down the street. She sees nothing. She finds one stick, part of the cross. Self-sacrifice. She gets another piece of stick.
तिने रस्त्यावर पाहिले तेव्हा तिला काटक्या तेथे दिसल्या नाहीत. तिला एक काठी मिळाली जी त्या वधस्तंभाचा एक भाग होता. स्वतःचे बलिदान ते दर्शवित होते. नंतर तिला दुसरी काठीही मिळाली.
And when she picked up that second stick, oh, how gloom it must have been. Death laying at the door, her son had to eat one little piece of a whole cake and die. That was all of it. And sometimes right in the midst of gloom that we hear the voice.
आणि जेव्हा तिने दुसरी काठी उचलली तेव्हा क्रूस पूर्ण झाला. ओ, हे किती दुःखद चित्र असेल, कारण मृत्यू तिच्या दाराजवळ होता. ती व तिचा मुलगा त्या भाकरीच्या तुकड्याला खाऊन मरणार होते. कारण तेवढेच होते. कधी कधी खिन्नतेच्या वेळेला वाणी ऐकू येते.
In a vessel.
जेव्हा तिने ती दुसरी काठी उचलली व परत जाण्यासाठी वळाली तेव्हा बाहेरील दारांतून वाणी ऐकू आली, मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे.
She turned to look with these two sticks in her hand, with the meal and oil mixed and ready. She said she dressed it, mixed it together.
त्या स्त्रीने आपल्या हातात त्या दोन काटक्या पकडून ठेवल्या व वळून पाहिले की पीठ व तेल हे तयार होते. तिने म्हटले, ते मळून तयार आहे.
That's what the word and the spirit has to mix together. Laid upon the cross of self-sacrifice to deny anything that's contrary to what you've asked. That's right.
हे असे आहे की जसे वचन व आत्मा मिसळले जातात व स्वतःच्या बलिदानासाठी क्रूसावर दिले जातात, यासाठी की जे काही वचनाविरुद्ध आम्ही मागितले आहे त्याचा नकार करावा, हे योग्य आहे. मी ते एकत्र मिसळले आहे व त्याला काटक्यांवर मी ते जाळून भाजून घेईन. आणि तो आवाज म्हणाला, मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे.
She looks and she sees a man standing leaning across the gate, thin cheeked, bearded, bald headed, looking across the gate with an old piece of sheepskin wrapped around him. Looked like he was kind of a kind looking old gentleman.
ती बघते की एक मनुष्य बाहेर उभा आहे व फाटकांजवळ टेकला आहे. त्याचे गाल उतरलेले, दाढी वाढलेला व टक्कल पडलेला त्या फाटकाजवळ आजूबाजूस पाहत आहे. त्याने जुने असे कोकऱ्यांचे कातडे पांघरले होते व तो दयाळू, नम्र व वृद्ध व्यक्ती भासत होता व पाहत उभा होता.
She said, I'll share my water with him. Waters of life. You're willing to give it to anybody to tell anyone to go anywhere.
तिने विचार केला, मी हे पाणी त्याला देईन, जीवनाचे पाणी जे तुम्ही कोणालाही व कुठेही देऊ इच्छिता.
Just a moment, sir. She starts back with the sticks in her hand. And the voice thundered again. Not only do you share your water, but bring me a little morsel of bread in your hand. Bread of life, water of life. Was it of life? She'd die as soon as that perished.
एक क्षण थांबा महाशय. आपल्या हातात काटक्या घेऊन ती निघाली आणि त्या व्यक्तीचा आवाज पुन्हा गर्जला, फक्त पाणीच नाही तर माझ्यासाठी एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. जीवनाचे पाणी, जीवनाची भाकर. काय हा भाकरीचा तुकडा तिच्या जीवनाचा भाग होता? होय, कारण ते समाप्त होताच मरावे लागले असते.
Bring me your water, bring me your bread. What do we find here? What lesson can we find? Seek ye first the kingdom of God and all his righteousness, other things will be added.
तिला सांगितले गेले की मला पाणी आण व तुझी भाकर ही आण. इथे आम्ही कोणता धडा शिकतो? काय बोध आम्ही घेतो? हेच की पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य मिळविण्यास झटा, म्हणजे इतर गोष्टीही तुम्हास आपोआप मिळतील.
Bring me a little water and a morsel of bread. Then she turns in her gloom. I can hear her say, sir, something like this. You're different from man that I've seen. And man that I hear speak, you seem to be so positive of what you're saying.
तिला असे सांगण्यात आले होते की मला थोडे पाणी व भाकरीचा तुकडा घेऊन ये. तेव्हा ती फार नाराज झाली. मी पाहत आहे की तिने सांगितले, महाशय, मी जेवढे मनुष्य पाहिले तुम्ही तर मला वेगळे वाटत आहात. तुमच्या बोलण्यावरून मला तुमच्या बोलण्यावरून होकारात्मक वाटत आहे.
But if I only got enough meal, just a handful, and just a spoonful of oil, I've dressed it and I'm going to cook it with these two sticks. And I'm going to eat it, me and my son, and die. That's all I got.
परंतु माझ्याजवळ एक मुठभर पीठ व एक चमचभर तेल आहे. त्यांना म्हणून मी या काटक्यांवर भाजण्यास जात आहे. मग मी व माझा मुलगा आम्ही खाऊन मरणार आहोत, कारण माझ्याकडे यांच्याशिवाय काहीच वाचलेलं नाही.
What we hear there next? But fetch me the little cake first.
Amen.
God first. No matter what anybody else says, what anything else, what any evidence, how gloomy it looks, whatever it may be, take God first. His word first.
त्यानंतर काय झाले? आम्ही काय ऐकतो? परंतु माझ्यासाठी पहिली भाकर घेऊन ये. देव पहिला. कोण काय म्हणेल? परिस्थिती काय आहे? परिस्थिती कितीही निराशजनक का न हो, देवाला प्रथम स्थान द्या, त्याचे वचन पहिले.
Doctor said I can't get well, but his word first. I'm too much of a sinner, I'm a prostitute, I'm a gambler, I'm a drunkard. God's word first.
डॉक्टर म्हणतो की तुम्ही बरे होऊ शकत नाही, परंतु त्याचे वचन पहिले. मी पाप्यांतला पापी आहे, मी व्यभिचारी आहे, मी जुगार खेळणार आहे, मी नशापान करणार आहे. परमेश्वराच्या वचनाला पहिले प्राधान्य द्या.
Though your sins be as scarlet, they shall be as white as snow. Red like crimson, they'll be white like wool.
जरी तुमची पातके लाल रंगाची का असेना तरी ती बर्फापेक्षा पांढरी होतील. लाखेसारखी लाल असली तरी लोकरीसारखी शुभ्र निघतील. देवाला पहिले स्थान आहे.
गो ब्रिंग मी अ लिटल केक फर्स्ट, ऑल दॅट यू गॉट ब्रिंग इट टू मी, फॉर यू विलिंग टू गिव इट इन हिज हँड.
जा व माझ्यासाठी पहिली भाकर घेऊन ये. जे काही तुझ्याकडे आहे ते घेऊन ये. काय तुम्ही तुमचे सर्वस्व त्या देवाच्या हाती देऊ इच्छिता?
My life, all that I am, I'm 50 years old. Are you willing, William Branham, to lay it to me? Are you willing, you little children, to lay your life to me? Are you willing? Can you do it, sick people? Can you trust me? Put me first.
मी माझे जीवन, मी 50 वर्षाचा आहे. विल्यम ब्रॅनम, तुम्ही इच्छित आहात काय सर्व माझ्यावर सोपविण्यासाठी? तुम्ही जे लहान मुले, तुम्ही इच्छित आहात काय आपले जीवन माझ्या हाती सोपू इच्छिता? काय काय तुम्ही इच्छिता? काय आजारी व्यक्तीनो तुम्ही हे कराल काय? माझ्यावर भरोसा कराल काय? मला प्रथम प्राधान्य द्या.
Bring a morsel of bread in your hand and fetch me a little water. She looked at him. There was something told her that man knew what he was talking about.
त्या स्त्रीला सांगितले गेले की माझ्यासाठी आपल्या हाती भाकर घेऊन ये व पाणी ही घेऊन ये. तिने त्याच्याकडे पाहिले व तिला आतून आवाज सांगत होता की या माणसाच्या बोलण्यात प्रभाव आहे.
God knows his own. Sheep, my sheep know my voice. They know whether it's scripture or not, whether it's right or not.
परमेश्वर आपल्या मेंढरांस ओळखतो. माझी मेंढरी माझी वाणी ओळखतात. त्यांना माहीत आहे की ते पवित्र वचनांत आहे किंवा नाही, ते बरोबर आहे की चुकीचे आहे.
She turns in obedience. That's what you've got to do. And when she turned to obey what the prophet said to, then come the thunder from heaven. That every man looks to hear.
ती आज्ञा पालनासाठी वळाली. हेच आम्हीही केले पाहिजे. आणि जेव्हा ती त्या संदेष्टाच्या शब्दाचे पालन करण्यासाठी वळाली तेव्हा आकाशांतून मेघ गर्जनेसारखा आवाज झाला जे ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते.
For there cometh thunder out of the voice of the prophet, and every sinner and every sick person longs to hear, thus saith the Lord.
कारण संदेष्टाच्या आवाजात मेघ गर्जना होती, यासाठी की प्रत्येक पापी व आजारी व्यक्ती तो आवाज ऐकू इच्छित होते. प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
How we long to hear. How that people set my driveway and say, come to this door, my daughters and such, my baby, my soul, just say the word.
आमची किती तळमळ हा शब्द ऐकण्यासाठी होते. लोक माझ्या मार्गात असता आवाज देऊन म्हणतात, आमच्या दारी या. माझी मुलगी अशा अवस्थेत आहे, माझी लहान मुलगी फार वाईट दशेत आहे, फक्त शब्द बोला.
How can you say it before it's in your mouth? You'd be saying it yourself. But they long to hear that, thus saith the Lord.
परंतु हे तुम्ही कसे बोलू शकता जर परमेश्वर ते वचन मुखात घालीत नाही? परंतु ते ऐकण्यास इच्छुक होते. प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
There it come across the fence because she was obeying and the gloom broke. Thus saith the Lord. The barrel will not go empty though the cruse run dry until the day that the Lord God sends rain on the earth. Oh, what a consolation.
तेव्हा तो व्यक्ती कुंपणाच्या जवळ आला कारण तिने आज्ञापालन केले असे त्याने पाहिले व निराशेचा भंग केला. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जिथपर्यंत परमेश्वर या भूमीवर पाऊस पाडत नाही तुझ्या कुपींतील तेल आटणार नाही व बरणींतले पीठ संपणार नाही. काय सांत्वन केले गेले.
She made the cake, she gave it to the prophet, she went back and made some for her son and herself, and they eat and drink with plenty upon the earth.
तिने भाकर बनविली व त्या संदेष्टाकडे घेऊन आली. ती परत आत गेली व आपल्या मुलासाठी व स्वतःसाठी भाकर बनविली. त्यांनी खाणे पिणे केले व तृप्त झाले. फार मुबलक शिल्लक ही राहिले.
Where did it come from? How did it get there? Scientifically tell me where that meal come from. Where did that all come from? How did it get in that crew?
हे सर्व कुठून आले? ते सर्व कसे उत्पन्न झाले? विज्ञान शास्त्राद्वारे मला सांगा की हे भोजन कुठून आले, ते तेल कुठून आले, त्या कुपीत तेल कसे भरले गेले? सकाळी जेव्हा ती ते पीठ घेत होती व तेलही, तेव्हा ते पात्र खाली होत असे, परंतु पुन्हा ती जाई तेव्हा दोन्ही पात्रे भरलेली आढळत.
Where did it come from? Take God at his word. Be certain of God. He's the creator.
हे सर्व कुठून आले होते? देवाला त्याच्या वचनासह घ्या व देवाविषयी निश्चिंत असा, तो उत्पन्न करता आहे.
You might have lost your health. You might have lost your fellowship. Take him at his word. Be certain that he's God. The gloomy times is looking now may not look so gloomy if you'll just take his word and be certain that he's God.
असेही असू शकते तुमचे स्वास्थ्य ढळले असेल, तुम्ही तुमची सहभागिता गमावलेलीही असेल, परमेश्वराच्या प्रति तुम्ही भरोसा ठेवा व निश्चिंत असा, त्याच्या वचनानुसार त्याला पकडून ठेवा. निराशजनक परिस्थिती ही तुम्हाला तेवढी निराशजनक वाटणार नाही. जर तुम्ही त्याचे वचन पकडून राहिले व देवाविषयी निश्चिंत असले तर, कारण तो परमेश्वर आहे.
In Germany, once I saw a picture, and it always stuck with me. A German painter has painted a picture that's called the Cloudland.
मी जर्मनीमध्ये एके वेळी एक चित्र पाहिले होते, ते नेहमी मला विचार करण्यास लावते. जर्मनच्या त्या एका चित्रकाराने हे चित्र रंगविले होते, त्याला ढगांची भूमी हे नाव दिले होते.
And when you see it off at a distance, it's the horriblest looking gloom you ever seen. Just clouds matted together. When you're looking at it from a long distance.
आणि जर तुम्ही ते चित्र दुरून पाहिले तर त्या चित्रात निराशजनक वातावरण दिसत असे, जसे ढग एकमेकात जमा होऊन दिसत होते. आणि जर तुम्ही ते दूरवरून हे चित्र पाहिलं तर,
But when you get real close to it, it changes. It's angels' wings beating together singing hallelujahs to the Lord.
परंतु जेव्हा तुम्ही त्या चित्राला जवळून पाहता तेव्हा ते वेगळेच दिसते. वास्तविक ते ढग नसून देवदूतांचे पंख होते, जे देवाला हालेलुया गात होते.
So that's what gloom is sometimes. If you look at it a long distance, it looks gloomy and dark. But take God at his word and be certain that he's God and move up close to it, you find out it's just angels' wings.
तसेच कधी कधी निराशाही अशीच दिसून येते. जर तुम्ही त्याकडे दुरून पाहिले तर ते निराशजनकच भासते, परंतु देवाला त्याच्या शब्दासह घ्या व पूर्णतः निश्चिंत असा की तो देव आहे व त्याच्या जवळ जा, तेव्हा तुम्हाला ते चित्र जणू देवदूतांचे पंख हालत व गात असलेले दिसतील.
She was somewhat like Abraham was called on to give everything she had. Lay it on the altar of sacrifice. Maybe you're called like that this morning.
ती स्त्री अब्रामासारखी होती, जिला सांगितले गेले की आपले सर्व काही वेदीवर अर्पण कर. होऊ शकते की आजच्या सकाळी परमेश्वर तुम्हाला बोलावीत आहे.
Give up your ways, give up your unbelief, give up everything you've got, and then take the oil and the word and mix it together and put it on the altar of self-sacrifice. You'll find out it'll call God on the scene as certain as I'm standing in this pulpit. Think of it while we pray.
तुमचे मार्ग सोडा, तुमचा अविश्वास सोडून द्या, तुमचे जे ते सर्व सोडा आणि तेल व वचन घ्या व ते एकमेकांत मळून घ्या व स्वतःला स्व अर्पण असे वेदीवर सादर करा. तेव्हा देव दृश्यात आला असे तुम्हा समजेल. ते इतके निश्चिंत की जसा मी या व्यासपीठावर उभा दिसत आहे, मी प्रार्थना करण्यास जात आहे, म्हणून तुम्ही याविषयी विचार करा.
Have you a need today? Have you a need greater than you're physically able to obtain? Is the money so low that you can't pay your rent?
आज तुम्ही काही गरजा मागू इच्छिता? काय तुमची अशी काही गरज आहे की तुम्ही ती गरज शारीरिकरित्या मिळवू शकत नाही? काय पैसे कमी असून भाडे भरण्याची ऐपत नाही? मुलांना नवीन बूट हवे आहेत, परंतु ते विकत घेण्यासाठी जवळ पैसे नाहीयेत.
Is the barrel empty at your house and the crew's about run dry? You can't buy feed for your stock and there's something wrong. Remember, he made a promise.
काय तुमच्या घरातली बरणी व कुपी आटत चालली आहे? काय काय तुमच्या जनावरांसाठी खाद्य विकत घेऊ शकले नाहीत आणि समस्या आहेत? आठवण ठेवा, देवाने अभिवचन दिले आहे.
Are you sick and the doctor says that you need an operation and you haven't got the money to do it? You have need.
तुम्ही आजारी आहात व डॉक्टरने ऑपरेशन करण्यास सांगितले आहे, त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, ही तुमची गरज आहे.
Are you a sinner? Is your need great knowing if God should call today you'd be lost? Are you a backslider running from God? You know you belong to some church, but you know you're not right. Your own conscience tells you according to the word that you're not right.
तुम्ही पापी आहात काय? तुमच्या गरजा अधिक आहेत काय? परंतु या अवस्थेत जर देवाकडून बोलावणे आले तर तुम्ही नाश पावाल. तुम्ही विश्वासांतून पतन पावलेले व देवापासून दूर पळत आहात काय? आणि तुम्ही जाणता की तुम्ही एका मंडळीशी जोडलेले आहात, परंतु हे तुम्हाला कळत आहे की तुम्ही बरोबर नाही आहात.
You have a need. Don't let these words fall in thorny grounds or on rocks, stony hearts. May they fall in good fertile soil.
आणि तुम्हाला गरज आहे हे शब्द तुम्ही काटेरी जागेवर पडू देऊ नका किंवा दगडी जागेवरही नका, परंतु ते शब्द सुपीक जमिनीवर पडू द्या.
If you're sick and you the doctor says you can't get well and you promise God that you'll serve him all the days of your life and you're certain that he's God, come meet his requirement.
जर तुम्ही आजारी आहात व डॉक्टरने तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही बरे होऊ शकत नाही, परंतु जर तुम्ही देवाला वचन द्याल की तुम्ही आयुष्यभर त्याची सेवा कराल व तुम्हाला हा भरोसा आहे की तुम्ही देवाविषयी निश्चिंत आहात, तर आता त्याच्या अटी पूर्ण करा.
If you have a need, will you first do as much as to raise your hand to God that you have a need of something? God bless you. Let us pray.
जर तुमची गरज आहे तर तुमची गरज दर्शविण्यासाठी तुमचे हात देवाकडे उंचवा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया.
ओ लॉर्ड, जस्ट एज सर्टन एज आय एम इन दिस पुलपिट दिस मॉर्निंग, आय नो दैट देयर कुड नॉट बी वन ऑफ दोज हैंड्स गो अप विदाउट यू नोइंग इट, फॉर थाउ आर्ट गॉड.
हे प्रभू, जसा मी या व्यासपीठावर आजच्या सकाळी भरवशाने उभा आहे, मला माहीत आहे ज्यांनी आपले हात उंचावले आहेत अशांपैकी कोणालाही तू ओळखत नाही असे नाही, कारण तूच देव आहेस.
यू सेड इज नॉट सो मेनी स्पॅरोज सोल्ड फॉर टू फार्थिंग्स, हाउ मच मोर आर यू देन अ स्पॅरो? How much more did you see the hands of those mortal beings in which your son Jesus died for? How more did you see their hands than you would a sparrow if it fell this morning?
तू म्हटलेस, पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. तुम्ही त्या चिमण्याहून कितीतरी अधिक मोबलेवान आहात. हे जे सर्व मर्त्य मनुष्य ज्यांनी आपले हात वर केले आहेत, ज्यांच्यासाठी तुझा पुत्र येशू मरण पावला आहे, आज सकाळी जर या चिमण्या जर पडतील तर त्याहून अधिक तुझे लक्ष या हात उंचावलेल्या लोकांवर कर.
I suppose for a dozen sparrows wouldn't sell for a penny this morning because no one wants them. It'd be the trouble of burying them. But you know every one of them. You know every feather that's in their body.
मी विचार करतो की एक डझन भर चिमण्या ज्या दमडीलाही कोणी विकणार नाही, कारण कोणाची तशी मागणी नाहीये, कारण त्यांना कुठे ठेवावे ही समस्या आहे. परंतु तू त्या सर्वाची काळजी करतोस. त्यांच्या शरीरावरचे सर्व पंखही तू मोजले आहेत, आमच्या डोक्यांचे सर्व केसही मोजले आहेत.
ओ लॉर्ड, answer prayer. Let them be certain this morning that you are God and it's your spirit.
हे प्रभु, आमच्या प्रार्थनेचे उत्तर दे. तू देव आहेस. याविषयी त्यांना निश्चिंत असू दे. हा तुझा पवित्र आत्मा आहे.
May the dullness and glamour of this modern day religion drop away from them.
Amen.
Say, oh, I belong to certain such church. God may that fade from their minds right now.
आजच्या आधुनिक धर्माचे चमकणे व त्यांतील कंटाळवाण्या गोष्टींचा प्रभाव निघून जाऊ दे. जे म्हणतात मी या मंडळीचा सभासद आहे, परमेश्वरा या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या मनांतून तू आताच काढून टाक.
In this one moment may they catch a glimpse of eternal life and then they'll seek and hunger for to know what God is. And they're certain that he is. He keeps his word.
एका क्षणातच हे लोक सार्वकालिक जीवनाची झलक पाहोत आणि लोक देवाला जाणण्यासाठी भुकेले होऊन शोध करोत व समजो की देव कोण आहे व देवाविषयी निश्चिंत होत, कारण तो आपले वचन पाळतो.
To the sinner may they repent quickly, make ready for baptism in the name of Jesus Christ. And you promise you'd give him the Holy Ghost. You said it, Lord, you keep your promise.
आणि पापी लोकांसाठी प्रार्थना करतो की ते लवकरच पश्चाताप करोत व स्वतःला येशू ख्रिस्ताच्या नावाने होणाऱ्या बाप्तिस्म्यासाठी तयार करोत आणि तू अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना पवित्र आत्मा मिळो. तू हे म्हटले आहे प्रभु, तू आपले वचन पाळ.
There's a backslider that's certain that you are God and they've wandered away. May they come today because you said, though your sins be as scarlet, they shall be white like snow. Red like crimson, they'll be white like wool.
येथे असे लोकही आहेत जे पतीतून विश्वासांतून मागे हटले आहेत. त्यांनाही निश्चिंती मिळो की तूच देव आहेस. ते आज तुझ्याकडे येवोत, कारण तू म्हटले आहेस, जरी तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
And if there's those who are sick, may they realize that you're God. You keep your word. You must keep your word. And as they lay their self with their oil, the spirit that's in them that's confessing they believe.
आणि येथे जे आजारी आहेत त्यांना ही जाणीव तू दे की तू देव आहेस आणि तू आपले वचन पाळतो. तू वचन पाळतोच. ते जसे आपल्या स्वतःला देत आहेत त्यांच्या तेलासह व जो आत्मा त्यांच्यात आहे जो विश्वासाची कबुली देत आहे.
And then also with the word, the bread of life, it's went forth, Christ, ground up to him in the Old Testament and in the New Testament to show that he's the same yesterday, today and forever.
आणि ते ही जीवनाची भाकर जो ख्रिस्त आहे त्यावर ते विश्वास करीत आहेत. लोकांसाठी जुना करार व नवीन करार हे दर्शवितो की ख्रिस्त हा काल आज व युगानुयुग सारखाच आहे.
May they mix that word with the oral spirit that they've got, then stand to their feet at the altar saying, this is all I got, Lord, I bring it.
लोक आपल्या आत्म्याला तेलाने मळून आपल्या पायावर उभे राहून सगळे वेदी समोर हजर होत. ते म्हणत की हे प्रभु, माझ्या जवळ जे आहे ते सगळे मी घेऊन आलो आहे.
Oh, how you multiply, how it'll call the God of history on that scene, how it'll make Jehovah rise with a heart swelling that I got a child, a little baby. I put him through the test and he proves that he loves me and he believes me. He's certain that I am.
Oh, ते किती पटीने होईल. कसा इतिहासाचा परमेश्वर जर दृश्यात आला तर काय बोलावणे असेल. कसं असेल की यहोवा उठेल ज्याचे हृदय दुःखी आहे, जो म्हणतो माझा मुलगा आज्ञाधारक आहे, मी त्याला परीक्षेतून जाऊ देत आहे व त्याने हे सिद्ध करून दाखविले आहे की तो माझ्यावर प्रेम करतो व विश्वास करतो. तो माझ्याविषयी निश्चिंत आहे.
For it is said, he that cometh to God must believe that he is, and a rewarder of those that diligently seek after him. Grant it this hour, as we commit it to you.
कारण असे म्हटले आहे की जो देवाकडे येतो त्याने प्रथम हा विश्वास केला पाहिजे की तो आहे व जो त्याचा झटून शोध करतो त्याला प्रतिफळ देणार आहे. हे प्रभू, या वेळेला हे घडवून आण. आम्ही स्वतःच तुझ्या हाती देतो.
Now, while we have our heads bowed, and those that are in need of anything, would you stand to your feet? That wants to place now, if you're not certain that He is God, if you're certain He is God and is going to keep His promise, salvation, healing, whatever it is, if you're certain that He's God, stand to your feet.
आणि आता आमचे मस्तक झुकलेले असताना आणि जे येथे गरजवंत आहेत त्यांनी उभे राहावे. ज्यांना निश्चिती नाहीये की तो देव आहे, परंतु जर तुम्ही देवाविषयी निश्चिंत आहात तर तो आपले अभिवचन पाळतो. उद्धार, आरोग्यदान, अजूनही जे काही आहे, जर तुम्ही देवाविषयी निश्चिंत असाल तर आपल्या जागी उभे राहा.
If you've got someone else you want to pray for, stand to your feet if you're certain that He's God. Make your request known in the assemblies of the saints. You're doing it as you stand to your feet.
जर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींसाठी प्रार्थना करावायची आहे तर उभे राहा. जर तुम्हाला याविषयी निश्चिंती आहे की देव आहे, तर पवित्रांच्या सभेत आपली विनंती त्याला सादर करा. तुम्ही हे करत राहा. उभे असा.
I'm certain he's God. I believe that he keeps his word. And I'm sure that my request, I'll lay it under the blood right now.
मला खात्री आहे की तो देव आहे. मी विश्वास करतो की तो आपले वचन पाळतो. आणि मला खात्री आहे की तो विनंती ऐकतो. मी ती विनंती यावेळी रक्ताखाली आणतो.
If you do that, lay every sin is unbelief. You might be a church member, but I'm meaning sin, your unbelief.
जर तुम्हीही तसे करीत आहात तर पापे सोडून द्या. कारण प्रत्येक पापे ही अविश्वासाला दर्शवितात. तुम्ही मंडळीचे सभासद असू शकता, परंतु माझे म्हणणे हेच की अविश्वास हे पाप आहे. तुमचा अविश्वास.
You're laying it down as a sacrifice. You're going to sacrifice it. You're coming to the cross. You're going to sacrifice now all your unbelief.
तुम्ही बलिदानाच्या स्वरूपात ते द्या. ते तुम्ही आता अर्पण करीत आहात. तुम्ही त्या वधस्तंभाजवळ येत आहात. तुम्ही तुमच्या अविश्वासाचे बलिदान करीत आहात.
Give it over to him and know that he is, and you're certain he's going to answer. If you're that, raise up your hand. Remain that way.
आणि त्याच्याकडे ते द्या आणि जाणा की तो आहे. व भरोसा धरा की तो तुम्हाला उत्तर देईल. जर तुम्ही तसे आहात तर आपले हात वर करा व तसेच रहा.
Lord, thou art God. Here's their oil and their corn mixed together. They're bringing it to the cross where the fire of God shall fall into their hearts. If they really mean that and consume that sacrifice.
प्रभु तूच देव आहेस. येथे त्यांचे तेल व पीठ मळून आहे. त्यांनी ते वधस्तंभाजवळ आणले आहे जेथे देवाचा अग्नि त्यांच्या हृदयावर पडणार आहे. जर ते तसेच पकडून आहेत तर त्यांचे अर्पण भस्म कर.
You will move on the scene, rise the high waters coming from heaven in a chariot of fire. You'll shake the whole heavens and earth to reward them.
तू दृश्याते व कार्य कर. लपलेले पाणी उचंबळून स्वर्गांतून येवो. त्या अग्नीच्या रथांतून तू त्यांना बक्षिसे देण्यासाठी स्वर्ग व पृथ्वी हादरून सोडशील.
As they stand with their hands up in the air, signifying that they believe and have laid themselves in every request that they got right on thy altar.
त्यांनी आपले हात वर करून उभे असताना ते दर्शवित आहेत की ते विश्वास करीत आहेत व स्वतःला रचले आहे आणि ज्या प्रत्येक विनंत्या त्यांच्या आहेत त्या वेदीवर ठेवल्या आहेत.
Oh, God of heaven and earth, the judge of the heavens and earth, surely the judge of heaven and earth will commit righteousness. Surely he'll keep his word. You who know the hearts of man, the hearts of women, the hearts of these people.
He akash va prithvicha deva, akash va prithvicha nyayadhisha, ami khatri baalokto ki swarga va prithvi yansa nyay tu nitimatva purvak karshil. Khatri purvak to aple vachan paadto. Tu jo purushanche hruday jantos, va striyanche hruday jantos, ya lokanche hruday jantos.
Lord God, I put my own hands up. For I know that I've got a change of ministry now. And I believe that you are.
Prabhu Deva, mi maje swatache hat ubharto. Karan mala samaste ki maja sevkai made badal hota hai. Mi vishwas karto ki tu ahes.
I've seen you standing out on a pillar of fire.
मी तुला अग्निस्तंभात उभे असलेले पाहिले आहे.
I've seen you search the secrets of man's heart. Not one time have you failed. You promised it when you made it yonder across the street here when you first started dealing to do these things, and you protected me around the world and around and around. I'm sure you're God. I'm certain of that.
मी तुला पाहिले आहे कि तू मनुष्यांच्या हृदयांतील गुप्त जाणतोस. कधीही तू हृदय शोधण्यात अपयशी झाला नाहीस. तुझ्या अभिवचनांद्वारे जे पलीकडचे ते तू घडविलेस. जेव्हा तू हे करण्यास आरंभ केला आणि तू मला राखले जगभरात व सर्वत्र सगळीकडे, मला ही खात्री आहे कारण तू देव आहेस व मी त्याविषयी निश्चिंत आहे.
Of all that I have, Lord, to you for service, I'm starting again, Lord, moving around the world. Help me, O God.
या लोकांबरोबर मी ही स्वतःला तुझ्या हाती देत आहे. तुझ्या सेवेसाठी आमचे सर्वस्व तुला देतो हे प्रभु. हे प्रभु, मी पुन्हा जगभर हिंडणार आहे व त्याची सुरुवात करीत आहे. मला मदत कर हे परमेश्वरा.
If I disbelieve you at any time, forgive me of my sins. Forgive me of my unbelief. I know that you are and a rewarder of those that seek you.
जर मी कधी तुझ्यावर अविश्वास केला असेल तर मला माझ्या पापांची क्षमा कर. माझ्या अविश्वासांबद्दल क्षमा कर. मी जाणतो की जो तुझा शोध करतो त्याला तू प्रतिफळ देणारा आहेस.
Likewise, I confess the sins of my people this morning. Their weaknesses and their doubting as they're standing with their arms in the air. I confess their sins, Lord, and all of our weaknesses.
त्याचप्रमाणे माझ्या लोकांच्या पापांची कबुली देत आहे. आजच्या सकाळी त्यांची अशक्तता व संशयाबद्दल ते उभे असून आपले हात वर करीत आहेत. मी त्यांच्या पापांची कबुली देत आहे हे प्रभु व आमच्या अशक्तपणाबद्दल.
Send the Holy Ghost upon us with the seal of your approval that you are God and you're here now to receive us and to take us into thy arms and to redeem us of everything that we've lost.
आपला पवित्र आत्मा आम्हावर पाठव. तुझ्या मान्यतेचा शिक्का म्हणून, कारण तू देव आहेस आणि तू येथे आहेस आम्हाला स्वीकारण्यासाठी व आपल्या जवळ घेण्याकरिता व आमच्या हरवलेल्या सर्व गोष्टी परत आम्हाला मिळवून देण्यासाठी.
If our health may it be restored a hundredfold. If it's our soul may it come to us as a blooming, shining article, filled with the Holy Ghost to be presented before God. If it's unbelief, may it be come to us again, Lord, with faith to move mountains. Grant it, Lord.
जर ते आमचे आरोग्य असेल तर ते 100 पटीने परत मिळो. जर तो आमचा जीव असेल तर तो फुलणारा व समकणारा बनो. पवित्र आत्म्याने भर यासाठी की देवासमोर आम्ही उभे राहू शकू. जर तो अविश्वास असेल तर हे प्रभु, डोंगर ढळविणारा विश्वासाद्वारे तो आम्हास परत मिळो. हे प्रभु, असे तू घडवून आण.
We believe that you're moving the Holy Spirit, saturating through this building over these people and in their hearts, moving them to accept the living God. This we do in the name of Jesus Christ.
आम्ही विश्वास करीतो की तू फिरत आहेस. या इमारतीला तू व्यापून टाक व या लोकांवर व त्यांच्या हृदयात तू फिर. यासाठी की त्यांनी जिवंत देवाला स्वीकारावे ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो.
My faith looks up to thee.
माझा विश्वास तुझ्याकडे पाहतो. तो जो कलवरीवरचा
कोपरा
दैवी उद्धार करता. माझी ऐक, मी प्रार्थना करीत
आहे.
माझी पापे माझ्यापासून दूर
कर. लेट मी एवर स्ट्रे.
मला यापुढे भटकू देऊ नको. तुझ्या बाजूने.
Do you receive it? Raise your hand. Say, I now receive it. Amen.
तुम्हाला खरंच म्हणायचं आहे काय? तुम्ही ते स्वीकारत आहात काय? आपले हात उभारा. असे म्हणा, मी विश्वास धरतो, मी आता स्वीकारत आहे.
While life's dark maze I tread,
जीवनाच्या दाट चक्र व्यूहात मी
चालले.
जरी बाजूला दुःख
पसरलं,
तू माझा मार्गदर्शक बन. मागणी करतो की अंधारातून दिवस येऊ दे. दुःख पुसून टाक व भीती घाली. मला कधी भटकू देऊ नको. तुझ्यापासून दूर आपल्या माना झुकूया.
After this stern, hard cut message, rude and brought out in a rough way, but it's the truth.
Amen.
And if you humbly believe what you have asked for that you receive,
amen,
don't you never let nothing push you from that straight road. Stand right there.
यानंतर शिस्त संबंधी कठीण संदेश वचने उद्धट वाटण्यासारखी तुमच्या पुढे कर्णकटु पद्धतीने आणली आहेत. परंतु हा सत्य संदेश आहे. आणि जर तुम्ही नम्रपणाने विश्वास कराल जे तुम्ही मागितले आहे त्या बाबतीत, तर ते तुम्हाला प्राप्त होईल. त्या सरळ मार्गापासून कोणीही दूर न सारो, स्थिर उभे राहा.
No matter how much I'd preach, whatever I'd do, or whatever any man would do, it'll never take effect till you accept it as your own personal property.
यात काही तथ्य नाही की मी किती प्रचार केला. जे काही मी करीतो किंवा दुसरा व्यक्तीही काही करीतो त्याचा काही लाभ घडत नाही जिथपर्यंत ते आपण स्वीकारत नाही की माझी स्वतःची ही वैयक्तिक मिळकत आहे.
You believe that with all your heart, everything that you have desired, if you've confessed your sins, God has forgiven you.
Amen.
Don't you never doubt it no more.
जर तुम्ही संपूर्ण हृदयापासून विश्वास धरता ज्या गोष्टीविषयी इच्छिता, जर तुम्ही आपली पातकांची कबुली दिली तर देवाने क्षमा केली आहे, त्यावर तुम्ही कधीही संशय करू नका.
If you're a backslider, you've been taken back this morning. If you need the Holy Spirit, then be baptized in the name of Jesus Christ for the remission of your sins.
जर तुमचे पतन झाले असेल तरी तुम्हाला परत घेण्यात येईल. आजच्या सकाळी जर तुम्हाला पवित्र आत्मा हवा आहे तर येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या तुमच्या पाप मोचनासाठी.
That's God's word. He will not alter it for no church, no denomination, for nobody else. It must be that way.
Amen.
We got to meet His requirements.
Thank you, Jesus.
Not the church's requirements, His requirements. That's what we must do.
कारण ते देवाचे अभिवचन आहे. तो ते अभिवचन कधी बदलणार नाही.
कोणत्याही मंडळीसाठी, संप्रदायासाठी किंवा कोणाही साठी ते त्या प्रकारचेच असले पाहिजे. आम्हाला त्याच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. मंडळीच्या अटी नव्हे तर देवाच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. तेच आम्ही केले पाहिजे.
He said the prayer of faith shall save the sick. If you're sick, I've prayed the prayer of faith for you. You've prayed it in your own heart and believe it. Accept it. Stand pat on it. It'll have to be that way. Nothing can take it, no matter how gloomy it looks.
तो म्हणाला, विश्वासाची प्रार्थना आजारांना बरे करीते. जर तुम्ही आजारी आहात, मी तुमच्यासाठी विश्वासाची प्रार्थना केली आहे. तुम्हीही आपल्या हृदयात प्रार्थना केली आहे व विश्वास करून स्वीकारली आहे. त्यावर खंबीर उभे राहा, कारण हे असेच होणे गरजेचे आहे. जरी ते खिन्न वाटत असले तरी त्यात काही बदल होणे शक्य नाही.
You say, well, it might look like I'm still sick. That doesn't happen. It's just angels' wings gathered together.
Amen.
That's all. It's God in a form of blessing.
तुम्ही म्हणता, हो मी अजून आजारी आहे असेच वाटत आहे, परंतु ते तसे नाही. हे जणू दूतांचे पंख एकत्र येण्यासारखी. देव आशीर्वादाचा साठ्याच्या स्वरूपात असतो.
It looks gloomy to you. Draw a little closer to it. Look at it again. See if it ain't God standing there, keeping His word.
ते जरी खिन्न वाटत असेल, थोडेसे अधिक जवळ या व त्याकडे परत नजर लावा. तुम्ही पहाल, देव स्वतः उभा आहे व तो आपले वचन पाळीत आहे.
As we have our heads bowed, I'm going to turn the service to Brother Neville, our pastor.
आता आपल्या माना झुकलेल्या असताना मी सभेचा पुढील भाग आपले भाऊ व पाळक नेविल यांच्याकडे सुपूर्द करतो.